so Priya Paginino and Bandhu. Different way around, you see. Namo Buddhaya, Jai Bhim. So, yes, I'm very glad to be with the order members, the order chapters in the greater Bombay area, Mumbai area.
तर ह्या मुंबई महानगराच्या वेगवेगळ्या चॅप्टरमधून आलेल्या सर्व धर्मचारी आणि धर्मचारी बंधू भगिनींसोबत येऊन मला खरंच आनंद होत आहे.
सो फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू अपॉलॉजाइज टू दोज ऑफ यू फ्रॉम उल्हासनगर, ठाणे, उपनगर एटसेट्रा.
तर उल्हासनगर, ठाणे आणि उपनगरमधील लोकांनी सर्वप्रथम मला माफ करावं.
आय नो दॅट यू वुड हॅव लाइक मी टू कम टू युअर सेंटर्स.
कारण तुम्हाला पण मी तुमच्या केंद्राला आलेलं आवडलं असतं.
अँड आय वॉन्ट टू अश्युअर यू आय एम नॉट अवॉइडिंग.
आणि याची खात्री देऊ इच्छितो मी की मी काही तुम्हाला टाळत नाही.
बट आय वॉन्टेड टू गिव्ह अ सिरीज ऑफ टॉक्स इन वन प्लेस.
मला अशी इच्छा होती की एकाच ठिकाणी मी प्रवचनांची मालिका द्यावी.
देन आय कॅन गो डीपर.
जेणेकरून मी अधिक सखोल जाऊ शकेल.
इफ यू स्पीक टू द सेम ओर मोर लेस द सेम ऑडियन्स ओव्हर टू ऑर थ्री नाईट्स यू कॅन से मच मोर, यू कॅन गो मच डीपर.
तर एकसारख्याच प्रेक्षकांसमोर जर तुम्ही बोलत राहिला तर त्या बोलण्यामध्ये तुम्ही अधिक सखोल जाऊ शकता.
दीस डेज आय वॉन्ट टू एक्सप्लोर द धम्म मोर डीपली.
आणि अलीकडच्या दिवसांमध्ये मला असं वाटतं की धम्म मी अधिक सखोलतेने विश्लेषित केला पाहिजे.
आय फील दॅट्स व्हॉट वी नीड.
आणि मला असं वाटतं की हीच आपली गरज आहे.
And there are many people around who would like to hear the Dhamma more deeply.
आणि आसपास अनेक असे लोक असतात की ज्यांना धम्म गंभीरतेने समजून घ्यायचा असतो.
But also this of course is our central Mumbai center.
आणि निश्चितच हे अगदी मध्यवर्ती असं मुंबई केंद्र आहे.
And it's a very important place.
आणि खरंच फार महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.
So I wanted to support the work that's done here.
आणि म्हणून इथे जे काही काम करतं त्या कामाला मी मदत करू इच्छित होतो.
But yes, that doesn't mean that I'm not very much interested in the work in Thane, Ulhasnagar and elsewhere.
परंतु याचा अर्थ असा नाही की ठाणे किंवा उल्हासनगर किंवा इतर ठिकाणी जे काही काम चालतंय त्याच्यामध्ये माझी रुची नाही असा त्याचा अर्थ नाही.
And I hope that I will get a chance to visit in the next years.
आणि आशा करूया की पुढच्या काही वर्षांमध्ये तिथे सुद्धा भेट देण्याची मला संधी मिळेल.
So what I wanted to talk to all of you about is some things that Bhante's been talking to me about.
तर आज मी तुमच्याशी त्या गोष्टीविषयी बोलू इच्छितो ज्या गोष्टीविषयी भंते माझ्याशी बोलले.
I'm going to talk more about these at an order weekend at the beginning of February.
तर ह्या गोष्टीविषयी मी अधिक बोलणार आहे या महिन्याच्या सुरुवातीला जो ऑर्डर वीकेंड असणार आहे भाज्यामध्ये त्याच्यात.
I think it's second to the fifth or third to the second to the fifth.
The don pasun 5 february paryanta ha order weekend ahe.
And I will go into these issues much more deeply, much more fully.
Ani ha muddyan madhe ha vishaya madhe mi tithe adhik vistrutpane ani adhik sakhaltene janar ahe.
And I do ask you all to come.
आणि मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तिथे या.
इट्स क्वाइट एन इम्पॉर्टंट ओकेजन फॉर आवर ऑर्डर आय थिंक.
आपल्या संघासाठी ते फार महत्वाचं असं एक प्रसंग असणार आहे.
But still I think it's a good thing if I can talk to you about these matters in advance.
परंतु त्याविषयी अगोदर तुमच्याबरोबर बोलणं त्या विषयाविषयी अधिक चांगली गोष्ट आहे.
And then that gives you a chance to think about them a bit.
आणि त्याच्यातून तुम्हाला त्या विषयाविषयी विचार करण्यासाठी काही संधी मिळू शकते.
And perhaps be more prepared when we meet at Bhaja.
आणि कदाचित जेव्हा आपण भाज्यामध्ये भेटू त्याच्या अगोदरच तुमची काही तयारी झालेली असेल.
So I've been talking to Bhante about many things over the last 2 or 3 years.
तर मागच्या 2-3 वर्षात मी भंतेंविषयी अनेक वेगवेगळ्या गोष्टींविषयी चर्चा करत आहे.
And Bhante said that in a way he feels that in these last 2 or 3 years the order has been refounded.
आणि भंतेंना असं वाटतं की मागच्या 2-3 वर्षांमध्ये जणू काही आपला संघ एक प्रकारे पुनर्त्याची निर्मिती झालेली आहे.
We're less aware of that here, but in the West there's definitely been a sense of the order and the movement renewing itself.
तर इथे तेवढा आपल्याला जाणवत नाही परंतु पश्चिममध्ये निश्चितच लोकांना असं वाटायला लागलं की आपला संघ आणि आपलं जे आंदोलन आहे ते एक प्रकारचं नवीन निर्माण झालेलं आहे.
That process of renewal needs to go on here too.
परंतु ह्या नवीन निर्मितीची प्रक्रिया इथे सुद्धा चालू राहिली पाहिजे चालली पाहिजे.
There's quite a bit of renewing for for us to do in our order, for instance.
आणि इथे आपल्या संघामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला नाविन्य निर्माण करावं लागेल.
Well, on the whole, we're doing okay.
सर्वसाधारण अर्थाने आपलं चांगलं चाललेलं आहे.
On the whole, order members do keep up their meditation, keep up their dhamma study, and so on.
सर्वसाधारण अर्थाने धम्मचारी आपली ध्यानसाधना चालू ठेवू शकत आहेत, अभ्यास चालू ठेवू शकत आहेत.
But nonetheless, there's much that we need to reform.
असं जरी असलं तरी अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याला आपल्याला पुनर्रचित करावं लागणार आहे.
We all of us in the order in India, or most of us in the order in India, find it very difficult to sustain dhamma practice in the midst of ordinary life.
आणि आपल्यापैकी बहुतेकांना आपलं धम्माचरण चालू ठेवणं अगदी आपल्या जीवनाच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी जिथं जीवन आपलं चालतं त्या ठिकाणी त्याला चालू ठेवणं फार कठीण जातं.
It's easy enough to go for refuge to the three jewels when you're on retreat.
जेव्हा तुम्ही शिबिरात असता तेव्हा शरणागमन करणं सोपं असतं.
It's easy enough to go for refuge to the three jewels when you're at an event like this.
तर अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा शरणागमन करणं सोपं असतं.
But how is it when you're at home?
परंतु जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा कसं असतं?
Are you a dhammacharini or a dhammachari when you're at home?
जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा खरंच तुम्ही धम्मचारी आणि धम्मचारिणी असता का?
You can't really be a dhammacharini anywhere unless you're a dhammacharini while you're making chapatis.
जोपर्यंत तुम्ही चपाती बनवताना धम्मचारिणी असत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा धम्मचारिणी असू शकत नाही.
You can't be a dhammachari anywhere unless you're a dhammachari at your office.
तोपर्यंत तुम्ही इतर ठिकाणी धम्मचारी असू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यालयात धम्मचारी असत नाही.
One needs to be effectively going for refuge in every area of one's life.
प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रत्येक जण परिणामकारक शरणागमन करत राहायला पाहिजे.
If we're not effectively going for refuge in every area of our life, we're simply mitras with cases.
जर आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये जर आपण शरणागमन करत राहिलो नाही तर आपण केवळ असे मित्र असू ज्यांच्याकडे केसा आहे.
Having a kesa doesn't guarantee that you go for refuge effectively.
केवळ केसा असणं याची काही खात्री देत नाही की आपण खरंच परिणामकारक शरणागमन करतो.
You have to work hard and effectively in all areas of your life.
तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये फार परिणामकारक आणि फार मजबूत असे प्रयत्न करावे लागतील.
So Bhante has been talking about this.
आणि भंते याच विषयी माझ्याशी बोलत होते.
He's been talking about what effective going for refuge means.
आणि ते बोलत होते की परिणामकारक शरणागमन म्हणजे काय आहे.
Well, it means that you're able to continuously apply yourself to the Dhamma in every area of life.
याचा अर्थ असा आहे की सातत्यपूर्ण रीत्या तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये शरणागमनाला लावण्याचा प्रयत्न करता.
Now I think if we were able to do that, well, for one thing, there would be far more less quarreling amongst us.
तर असं जर आपण खरंच करू शकलो तर काय होईल की सगळ्यात जास्त काय होईल तर आपले कमीत कमी भांडणं होतील.
I think almost every chapter, almost every center has its difficulties of that kind.
आणि अशा प्रकारच्या भांडणाची जवळजवळ प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये अडचण असलेली पाहायला मिळते.
I don't know the details of your chapters or your centers.
अर्थात तुमच्या चॅप्टर बद्दल तुमच्या केंद्राबद्दल मला तेवढी विस्तृत माहिती नाही.
But I've heard some rumors.
आणि मला काही अफवा ऐकायला मिळालेल्या आहेत.
I never listen to rumors, of course.
अर्थात मी अफवांना काही ऐकत नाही.
But I know that there are some difficulties amongst you.
परंतु हे माहिती आहे की तुमच्यामध्ये काही ना काही अडचणी आहेत.
Well, that means that we're not really experiencing what it is that brings us together.
याचा अर्थ असा की जी गोष्ट खरंच आपल्याला एकत्र आणते त्या गोष्टीचा आपण अनुभव घेत नाही.
What unites us is the three jewels.
खरं तर आपल्याला काय एकत्र आणतं तर ते त्रिरत्न आहेत.
What unites us is the fact that we all go for refuge to the three jewels.
Yes. तर हीच वस्तुस्थिती आपल्याला एकत्र आणते की आपण त्रिरत्नांना शरणागमन करतो.
So if we're divided, if we're quarreling, if there's misunderstanding, it must be because we're not going for refuge to the three jewels effectively.
जर भांडत असू आपण विभागलेलं असू एकमेकांसोबत नसू तर त्याचा अर्थ हाच असणार आहे की आपण निश्चितच परिणामकारकरित्या शरणागमन करत नसू.
इट्स एज इझी एज 2 and 2 = 4.
जसं 2 आणि 2 = 4 होणं सोपं आहे अगदी ही तशी गोष्ट आहे.
इफ दिस डिसहार्मनी इट मीन्स दॅट वी आर नॉट एक्सपिरियन्सिंग व्हॉट वी आर ऑल युनायटेड इन.
विसंवादाचा अर्थ हा आहे की ज्या गोष्टीमुळे आपण एकत्र असतो त्या गोष्टीचा आपण अनुभव घेत नाही.
So I ask you all to think very deeply about that.
आणि म्हणूनच ह्या गोष्टीविषयी तुम्ही विचार करावा ह्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो.
And to recognize what it means for you.
आणि त्याचा तुमच्यासाठी अर्थ काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करावा.
It's not a question of thinking yes 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 they are not going for refuge effectively.
आणि हे काय असं म्हणण्याची गोष्ट नाही की बरोबर आहे ते लोकेश परिणामकारक शरणागमन करत नाहीत.
If you are involved in that sort of disharmony you are not going for refuge effectively.
जर अशा प्रकारच्या विसंवादामध्ये तुम्ही जर सहभागी असाल तर तुम्ही परिणामकारक शरणागमन करत नाही.
It's as serious as that.
ही एवढीच गंभीर गोष्ट आहे.
Recently Dhammachari Maitreya Nagarjuna, who's presently in Hyderabad, had some interviews with Bhante.
तर आपले एक दमचारी आहेत मैत्रीवीर नागार्जुन जे आता हैदराबाद मध्ये असतात त्यांनी एक भंतेंचा मुलाखत नुकतीच घेतली आहे.
He had 3 hours of interview which we hope will be shown on Lord Buddha TV.
तर भंतेंसोबत त्यांनी 3 तासाची मुलाखत घेतलेली आहे आणि आशा आहे की ती लॉर्ड बुद्ध टीव्ही वर दाखवली जाईल.
And Bhante talked a bit about Babasaheb, about India and so on.
आणि त्याच्यामध्ये भंते बाबासाहेबांबद्दल भारताबद्दल थोडंसं बोललेले आहेत.
And at the end of the interview Maitreya Nagarjuna asked Bhante, have you a message for the order in India?
आणि त्या मुलाखतीचे शेवटी नागार्जुनांनी विचारलं भंतेंना की भारतासाठी तुमचा काही संदेश आहे का.
And Bhante said harmony.
आणि भंतेंनी एवढं सांगितलं की सुसंवादित राहा.
United, work together.
तर एकत्र राहा एकत्र काम करा.
And that's all he said.
आणि हीच गोष्ट त्यांनी सांगितली.
So why he said that is because disharmony means we've lost contact with the ideals that unite us.
तर त्यांनी ही गोष्ट यासाठी सांगितली कारण विसंवादाचा अर्थ आहे की आपला जो आदर्श आहे जो आपल्याला एकत्र आणतो त्याच्याबरोबरचा संपर्क आपण हरवून बसतो.
And our own selfish interests have become dominant.
आणि जणू काही आपला जो स्वार्थी उद्देश आहे तो त्याचा प्रभाव आपल्यावर होतो.
यू कॅन हॅव डिसअग्रीमेंट्स अबाउट व्हॉट टू डू ऑर द बेस्ट वे टू गो अबाउट थिंग्स.
तर एखादी गोष्ट कशी करायची कशी अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकतो याच्याविषयी तुमचा एकमेकांशी काय म्हणतात दुमत असू शकतं.
आफ्टर ऑल यू कॅन go this way or you can go that way.
तुम्ही या मार्गाने जाऊ शकता त्या मार्गाने सुद्धा जाऊ शकता.
There are different ways to do things.
वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी केल्या जाऊ शकतात.
But that shouldn't produce disharmony.
परंतु त्याच्यातून विसंवाद निर्माण होता कामा नये.
You should be able to disagree but disagree harmoniously.
तुम्ही एकमेकांशी असहमत असू शकता परंतु ही असहमती सुद्धा सामंजस्याने असली पाहिजे.
Disharmony comes when there's a clash of egos.
विसंवाद तेव्हा निर्माण होतो जेव्हा अहंकार एकमेकांवर आदळतो.
And that is what we've gone for refuge to get rid of.
खरं तर ह्या अहंकारावर काम करण्यासाठीच आपण शरणागमन केलेलं आहे.
When you go for refuge to the Buddha Dhamma and Sangha, you're going for refuge, of course, to the Buddha.
जेव्हा तुम्ही बुद्ध धम्म संघाला शरणागमन करता तेव्हा निश्चितच तुम्ही बुद्धाला शरण जाता.
What does the Buddha represent?
मग बुद्ध कशाचं प्रतीक आहेत कशाचं प्रतिनिधित्व करतात.
He represents a human being who's completely left behind selfishness.
तर अशा प्रकारच्या व्यक्तीचं ते प्रतिनिधित्व करतात तो व्यक्ती ज्याने पूर्णपणे जो स्वार्थ आहे सोडून टाकलेला आहे.
That's what you've committed yourself to becoming.
आणि तुम्ही असंच बनण्यासाठी स्वतःला प्रतिज्ञाबद्ध केलेला आहे.
You're committed to the Dhamma.
तुम्ही धम्माला प्रतिज्ञाबद्ध झालेला आहात.
The Dhamma has got nothing to do with you.
आणि धम्माचा मीशी काहीही संबंध नाही.
The Dhamma goes way beyond you.
तुमच्या मी पलीकडे कितीतरी धम्म जात असतो.
The Dhamma Sota, the Dhamma Shrota, the stream of the Dhamma carries you beyond self.
धम्मस्त्रोत जो आहे तो तुम्हाला स्वच्या पलीकडे घेऊन जातो.
We're going for refuge to the three jewels so that we can enter the stream of the Dhamma.
Sorry?
We go for refuge to the three jewels so that we can enter the stream of the Dhamma.
तर आपण शरणागमन यासाठी करतो जेणेकरून आपण धम्मस्त्रोत जो आहे त्याच्यामध्ये दाखल होऊ शकू.
We go for refuge to the Sangha.
आपण संघाला शरणागमन करतो.
And the Sangha is the community of all those who are selfless.
आणि संघ अशा लोकांचा समुदाय आहे जे लोक निस्वार्थी आहेत.
This is the whole meaning of our ordination.
आपल्या शरण दीक्षेचा हाच अर्थ आहे.
So Bhante says that our ordination is really about practicing spiritual death.
भंते असं म्हणतात की आपली दीक्षा याचा अर्थ आध्यात्मिक मृत्यूचं आचरण करणं आहे.
इट्स अबाउट डाईंग स्पिरिच्युअली.
आध्यात्मिक दृष्ट्या मरण आहे.
It's about letting go of self.
स्व जो आहे त्याला सोडून देणं आहे.
We don't often speak like this, do we?
खरं तर आपण या पद्धतीने बोलत नाही. आपण बोलतो का या पद्धतीने?
But that is the meaning of our ordination.
आणि हाच आपल्या दीक्षेचा अर्थ आहे.
We're committing ourselves to dying spiritually.
आपण स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या मारण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होतो.
And of course we're committing ourselves to being spiritually reborn.
आणि त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्ट्या पुनर्जन्मित होण्यासाठी सुद्धा आपण स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करतो.
And I think we need to put much more emphasis on this in our movement here in India.
आणि आपल्या भारतीय चळवळीमध्ये ह्या गोष्टीवर आपल्याला अधिकाधिक जोर द्यावा लागेल.
So let me put all this in perspective.
तर ह्या सगळ्या गोष्टीला एका विशिष्ट संदर्भात आता मला तुमच्या समोर ठेवू द्या.
So Bhante speaks of there being five different principal aspects of the Dhamma life.
भंते विशेषतः असं म्हणतात की आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पाच वेगवेगळी अंग आहेत, घटक आहेत.
And we need at every level of our involvement with the Dhamma to be practicing all five.
आणि ज्या कुठल्या स्तरावर आपण धम्माशी संपर्कात येतो त्या स्तरावर ह्या पाचही गोष्टींचा आपल्याला आचरण करता आलं पाहिजे.
So some of you have been on my retreats at Bajra and at Bor and we've been following this these five.
तर तुमच्यापैकी काही लोक माझ्या शिबिरावर भाज्यात आणि बोर धरणला होते तर तिथे या गोष्टींनाच आपण पाहण्याचा प्रयत्न करत होतो.
So first of all there's integration.
पहिली गोष्ट आहे एकरूपता.
Secondly there's positive emotion.
विधायक भावना.
Thirdly there's spiritual receptivity.
त्यानंतर आध्यात्मिक ग्रहणशीलता आहे.
Fourthly there's spiritual death.
त्यानंतर आध्यात्मिक मृत्यू आहे.
Fifthly there's spiritual rebirth.
आणि त्यानंतर पाचवी गोष्ट आहे आध्यात्मिक पुनर्जन्म.
So all of these five need to be alive for us every day.
तर ह्यापैकी प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये दररोज जिवंत असली पाहिजे.
So I'm going to go through these in a little bit more depth and detail.
तर याला अधिक सखोलतेने आणि विस्तृततेने आपण आता पाहणार आहोत.
I know some of you have heard all this before.
कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी याच्या पूर्वी ते ऐकलं असेल.
But what I ask you to do is as I'm speaking to reflect back into yourself.
तर मी तुम्हाला ही विनंती करू इच्छितो की जसं मी बोलत राहील तसं तुम्ही स्वतःकडे त्याचं चिंतन करून पहा.
An honest look at yourself.
अगदी प्रामाणिकपणे स्वतःकडे पहा.
And honestly admitting where we're short.
आणि जिथे आपण कमी आहोत त्याला अगदी प्रामाणिकपणे स्वीकारा.
Because we need to bring each of these up to an effective level.
कारण ह्यापैकी प्रत्येक गोष्टीला आपल्याला परिणामकारक दर्जावर आणायचं आहे, पातळीवर आणायचं आहे.
So first of all let's look at integration.
आता पहिल्यांदा आपण एकरूपतेला पाहूया.
Well really I was talking about this last night for those that were here.
तर जे लोक काल संध्याकाळी इथे होते त्यांना माहिती आहे की काल संध्याकाळी ह्या गोष्टीवरच मी बोलत होतो.
Integration essentially means taking responsibility for your karma.
एकरूपतेचा पहिला अर्थ हाच आहे की तुमच्या कर्माची जबाबदारी घेणं.
It means taking responsibility for the actions that you perform and the effects they have.
तर जी कृती तुम्ही करता आणि त्या कृतीवरचा जो परिणाम होतो त्या गोष्टीची जबाबदारी घेणं.
So it means being aware of your body.
याचा अर्थ तुमच्या शरीराप्रती जागृत होणं.
And what you do with your body.
तुमच्या शरीराने तुम्ही काय करता त्याच्याप्रती जागृत होणं.
Aware of your speech and what you do with your speech.
तुमच्या वाचेविषयी जागृत होणं आणि वाचेने काय करता त्याच्याशी जागृत होणं.
And what goes on in your mind.
आणि जे काही तुमच्या मनात चालतं त्याच्याविषयी.
That's the first thing. Integration means being aware, taking responsibility.
एकरूपतेचा हाच अर्थ आहे की जागृत राहणं आणि जबाबदारी स्वीकारणं.
One of the things that we notice when there are disputes is that people are not taking responsibility for their own mental states.
तर आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा भांडणं होतात तेव्हा लोक स्वतःच्या मानसिक अवस्थेची जबाबदारी घेत नाही.
If you are upset by somebody, well, you are upset.
जर कुणाकडून तुम्ही नाराज झालेला असाल तर तुम्ही स्वतः नाराज झालेले आहात.
इट्स नॉट देम हू मेड यू अपसेट, यू आर अपसेट.
तर ते लोक नाहीत ज्यांनी तुम्हाला नाराज केलेला आहे तर तुम्ही नाराज झालेला आहात.
व्हॉट वी टेंड टू डू इज थिंक ही मेड मी अपसेट, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर माय गेटिंग अँग्री.
तर आपण एक प्रकारे असा विचार करतो की त्याने मला नाराज केलं किंवा तो मला राग आणण्यासाठी जबाबदार आहे.
बट यू डोंट हॅव टू गेट अँग्री.
खरं तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही.
यू डू इट.
तुम्ही स्वतः ते करता.
सो येस, फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू टेक प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर सेल्व्स.
आणि पहिल्यांदा व्यवस्थित रीत्या आपण स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे.
अँड वी आर looking to see whether people, when we're looking to see whether people are ready for ordination, what we're trying to see is whether they take proper responsibility for themselves.
आणि म्हणून जेव्हा लोकांची दीक्षेची तयारी होत असते तेव्हा आम्ही काय पाहू इच्छितो तर खरंच ते व्यवस्थित रित्या स्वतःची जबाबदारी घेतात का ही गोष्ट पाहू इच्छितो.
And take that responsibility in every area.
आणि ही जबाबदारी जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये घेतात का हे पाहू इच्छितो.
Not just when they're on the retreat.
केवळ ते शिबिरावर असतानाच नाही.
This, by the way, is why it's so difficult for us in the ordination team to tell whether people are ready or not.
आणि म्हणूनच ही गोष्ट दीक्षा चमूसाठी फार कठीण असते की लोक खरंच दीक्षेसाठी तयार आहेत की नाही हे सांगणं.
बिकॉज वी डोंट नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी आर नॉट सीइंग देम.
कारण आम्हाला हे माहितच नसते की जेव्हा ह्या लोकांना आम्ही बघत नाही तेव्हा त्यांच्याशी नेमकं काय घडतं.
ऑफ कोर्स वी रिलाय क्वाइट अ बिट ऑन इन्फॉर्मेशन फ्रॉम यू.
खरं तर तुमच्याकडून येणाऱ्या माहितीवरच आम्ही बऱ्याचदा अवलंबून असतो.
बट वी डोंट ऑलवेज नो व्हेदर यू रिअली ग्रास्प्ड व्हॉट्स नेसेसरी.
परंतु ह्या गोष्टीची पण आम्हाला निश्चिती नसते की जी गोष्ट खरंच आवश्यक आहे ती गोष्ट तुम्हाला तरी समजलेली आहे का.
ऑन दिस डेज स्पेशली विथ बंटेज रिक्वेस्ट we're being more and more careful.
आणि या दिवसात बंतेंच्या विनंतीवरून आम्ही अधिक अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय.
Because well, the order, so many people are married, so many people have jobs.
तर आपल्या संघामध्ये अनेक लोक जास्तीत जास्त लोक जे आहेत विवाहित आहेत आणि काम करतात बाहेर.
And it's very difficult to maintain really being a dhammachari, dhammacharini. Please off mobiles.
Don't do that.
I don't have my mobile, so it must be off. Sam's got my mobile. Yes, so it's very difficult to maintain a strong sense of responsibility in the midst of well, the difficulties of family life.
तर कौटुंबिक जीवनाच्या अडचणीमध्ये अशा प्रकारच्या जबाबदारीचा एक भाव असणं फार कठीण गोष्ट असते.
यु नो द प्रेशर्स दॅट देयर आर इन फॅमिली लाईफ.
तुम्हाला माहित आहे की कुटुंबामध्ये किती प्रकारचा तणाव असतो दबाव असतो.
इट इज व्हेरी इझी टू लूज युअर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि मग तिथे तुमची ह्या जबाबदारीची जी जाणीव आहे तिला घालून बसणं अगदी सहज असतं.
यु नो व्हॉट इट्स लाईक ऍट वर्क.
तुम्हाला हे माहित आहे की कामामध्ये सुद्धा कसं असतं.
सो मच प्रेशर, अदर पीपल अराउंड यू नॉट एट ऑल माइंडफुल.
तर असे कितीतरी दबाव असतात आजूबाजूला जी लोक असतात कुठल्याही प्रकारे ते स्मृतिमान नसतात.
इट्स व्हेरी इझी टू लूज यस युअर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि मग तिथे तुमच्या अशा प्रकारची जी जबाबदारीची जाणीव आहे तिला सहज घालून बसणं सहज असतं.
बट यस वी वुड लाईक यू ऑल आवरसेल्व्स इन्क्लुडेड टू थिंक व्हेरी डीपली अबाउट वेदर वी आर इफेक्टिवली self responsible.
आणि खरच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की खरच आपण परिणामकारक रित्या स्वतःची जबाबदारी घेणारे आहोत का.
इफ यू आर नॉट इफेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल देन यू वोंट मेक स्पिरिच्युअल प्रोग्रेस.
जर तुम्ही परिणामकारक रित्या जबाबदार नसाल तर तुम्ही आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही.
यू आर जस्ट बी अ मित्र विथ अ केसा.
तुम्ही केवळ असे मित्र असाल ज्यांच्याकडे केसा आहे.
अँड समटाइम्स इट्स बेटर जस्ट टू ऍडमिट दॅट्स व्हॉट यू आर.
आणि कधी कधी ही गोष्ट स्वीकारणं खरंच चांगलं आहे की तुम्ही तसे आहात.
अँड देन कम अप टू द मॉ.
आणि मग त्यानंतर त्या दर्जाला येण्याचा प्रयत्न करणं.
बट यस इफ वी डोंट ऑल टेक इफेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आवर ऑर्डर विल disappear.
जर अशा प्रकारची परिणामकारक जर आपण जबाबदारी घेतली नाही तर आपला जो संघ आहे तो नष्ट होईल.
I have a very interesting example of what can happen.
याचं एक फार रोचक असं उदाहरण माझ्याकडे आहे की काय घडू शकतं.
Just a little while ago I met some Nepalese Buddhists.
तर काही दिवसापूर्वी मी नेपाळी बौद्धांना भेटलो.
And they introduced themselves to me.
आणि त्यांनी त्यांची ओळख मला करून दिली.
And their names were Mr. and Mrs. Vajraguru.
आणि त्यांचं नाव होतं धम्म पती आणि पत्नी वज्रगुरु.
Vajraguru.
वज्रगुरु.
That was their family name, Vajraguru.
तर त्यांचं ते कुटुंबाचं नाव होतं वज्रगुरु.
And then there's another family called Mr. and Mrs. Lama.
आणि त्याच्यानंतर पत्नी आणि पती जो आहे तो लामा होता.
You might even have a family called Mr. and Mrs. Bhikshu.
तर कदाचित असं पण एखादं कुटुंब आपल्याला मिळेल की ज्याचं कुटुंबाचं नाव आहे भिक्षू.
Oh, brothers and sisters, let us not have in the future Mr. and Mrs. Dhammachari.
तर बंधू आणि भगिनींनो भविष्यात कृपया असं होऊ देऊ नका की आपल्याला कोणीतरी म्हणेल की पती आणि पत्नी धम्मचारी.
इट विल हॅपन.
हे घडू शकतं.
इफ वी डोंट टेक इफेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी वन डे इट विल जस्ट बी मिस्टर एंड मिसेस धर्माचारी.
जर परिणामकारक रीत्या आपण जबाबदारी घेतली नाही तर ही गोष्ट केवळ आपण एक पती आणि पत्नी धर्माचारी असल्यासारखं होऊन जाऊ.
मे बी वन्स अपॉन अ टाइम there was a Vajra Guru.
होता
रियल वज्र गुरु.
खरे वज्र गुरु होते.
वज्र गुरु मीनिंग अ गुरु हु कॅन टेक यू ऑन द क्विक पाथ टू एनलाइटनमेंट.
वज्र गुरुचा अर्थ असा आहे की असा गुरु जो अगदी त्वरित तुम्हाला बुद्धत्वाच्या मार्गावर घेऊन जाईल.
बट ही वॉज मॅरिड, ही हॅड चिल्ड्रन.
परंतु त्याचं लग्न झालं, मग त्याला मुलं झाली.
ग्रॅज्युअली इट जस्ट बिकेम द फॅमिली नेम.
आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते जे नाव आहे ते एक प्रकारचं कुटुंबाचं नाव झालं.
वी मच हॅव इव्हन मिस्टर मिसेस उपाध्याय. आय नो दॅट्स माय जोक.
काही दिवसानंतर कदाचित पती आणि पत्नी उपाध्याय पण असं होऊ शकतं.
Or Mr. and Mrs. Acharya.
Kiwa mang Mr. and Mrs. Acharya.
Mr. and Mrs. Kalyana Mitra. Mr. and Mrs. Chairman. Mr. and Mrs. Mitra Convener. Mr. and Mrs. Chapter Convener. It can happen, brothers and sisters.
Tar asa ghadu shakta.
This is the way India works. This is the way the world works.
खरं तर या पद्धतीने भारत काम करतो, याच पद्धतीने जग काम करतं.
दीज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी मीनिंगफुल वर्ड्स वी यूज बिकम जस्ट ऑर्डिनरी फॅमिली वर्ड्स.
तर जे अतिशय महत्वपूर्ण शब्द आपण वापरतो हळूहळू ते मग एक केवळ कौटुंबिक गोष्ट बनू शकते.
इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कीप दीज वर्ड्स फुल ऑफ मीनिंग.
आणि ही आपली जबाबदारी आहे की या शब्दांना त्यांच्या पूर्ण अर्थासहित कायम ठेवणं.
रियली एव्हरी वन ऑफ अस शुड फ्रिक्वेंटली आस्क एम आय अ मित्र विथ अ केसर.
आपण प्रत्येकाने स्वतःला सातत्याने विचारलं पाहिजे की खरंच मी केसा असलेला मित्र आहे का.
मे बी इफ युअर मित्र विथ अ केसर यू हॅव टू थिंक केसर कम्स ऑफ.
आणि जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आपण मित्र केसा असलेले मित्र आहोत तर विचार केला पाहिजे की आता केसा बाहेर आला पाहिजे.
मे बी एव्हरी डे यू हॅव टू ऑर्डाइन युअर सेल्फ अगेन.
आणि प्रत्येक दिवशी कदाचित तुम्ही स्वतःची दीक्षा केली पाहिजे.
रिअली कमिट युअर सेल्फ अगेन अँड अगेन टू इफेक्टिव्ह गोइंग फॉर रेफ्यूज.
खरंच सातत्याने आणि सातत्याने तुम्ही परिणामकारक शरणागमनाला प्रतिज्ञाबद्ध झाला पाहिजे.
दिस इज व्हॉट यू शुड बी डिस्कसिंग इन युअर चॅप्टर्स.
हीच गोष्ट खरं तर तुम्ही तुमच्या चॅप्टर मध्ये चर्चा केली पाहिजे.
नॉट रॉविंग, नॉट क्वारलिंग अबाउट द सेंटर ऑर व्हॉटएव्हर इट इज.
तर केंद्राला धरून केवळ भांडण करणं, ह्या त्या गोष्टीवरून भांडण करणं नाही केलं पाहिजे.
युजली वी क्वारल अबाउट कम्प्लिटली अनइम्पॉर्टंट थिंग्स.
खरं तर आपण ज्या बिलकुल काहीच महत्वाच्या गोष्टी नाहीत अशाविषयी भांडत असतो.
आय युज्ड टू नोटिस इन कम्युनिटीज इन इंग्लंड what people quarreled about.
तुम्हाला आता आठवतंय की इंग्लंड मधल्या कुलामध्ये लोक कशाविषयी भांडत असायचे.
They didn't quarrel about meditation, they didn't quarrel about the four noble truths.
तर ते कधी ध्यानाविषयी भांडत नसायचे, चार आर्य सत्याबद्दल भांडत नसायचे.
You didn't have somebody saying no there are not four there are five.
असं कधीच लोक म्हणायचे नाहीत, कोणी म्हणणारा सापडायचं नाही की चार आर्य सत्य नाहीत, पाच आर्य सत्य आहेत.
यू डिडंट हॅव पीपल क्वारलिंग अबाउट द धम्म.
अशा प्रकारचे लोक असत नाहीत की जे धम्माविषयी भांडतील.
व्हॉट डू दे क्वारल अबाउट.
मग ते कशाविषयी भांडतात.
द वॉशिंग अप.
तर धुणी कुणी धुवायची त्याच्यावरून.
हाऊ यू डू द वॉशिंग अप, हाऊ यू क्लीन द पॉट्स.
तर भांडी, यस, भांडी कशी घासायची त्याच्यावरून, तुम्ही भांडी कशी घासता त्याच्यावरून.
दॅट्स व्हॉट क्वारल्स आर अबाउट युजली इन आवर कम्युनिटीज इन द वेस्ट.
तर पश्चिमेकडच्या कुलामध्ये अशाच गोष्टींवर भांडण असतं.
दे कॅन बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग क्वारल्स.
आणि याच्यावरून खूप मजबूत असं भांडण होऊ शकतं.
दीज पीपल वोंट टॉक टू दोज पीपल.
मग त्याच्यावरून हे लोक त्यांच्याशी बोलत नाहीत.
जस्ट बिकॉज ऑफ द वॉशिंग अप.
आणि ते कशावरून तर भांडी घासण्यावरून.
आय सस्पेक्ट दॅट्स व्हॉट मोस्ट ऑफ आवर क्वारल्स आर अबाउट इन आवर चॅप्टर्स अँड सेंटर्स.
आणि मला याचा संशय आहे की अशाच प्रकारची भांडणं आपल्या केंद्रामध्ये आणि आपल्या चॅप्टर मध्ये असतात.
कम्प्लिटली अनइम्पॉर्टंट थिंग्स.
पूर्णपणे महत्वाच्या नसलेल्या गोष्टीवर.
अँड वेअर वी रिअली अग्री वी डोंट नोटिस दॅट.
आणि खरंच आपल्याला हे सहमत झालंच पाहिजे ह्या गोष्टीची की ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.
सो वी नीड टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवरसेल्व्स, फॉर आवर ओन मेंटल स्टेट्स.
आणि म्हणून आपल्याला स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे, आपल्या स्वतःच्या मानसिक अवस्थेची जबाबदारी घेतली पाहिजे.
अँड आवर ओन ऍक्शन्स, आवर ओन स्पीच.
आपल्या कृतीची जबाबदारी घेतली पाहिजे, आपल्या वाचेची जबाबदारी घेतली पाहिजे.
And we should really confess very quickly when we notice we've made a breach of the precepts.
आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल की खरंच आपण शिलाचा भंग केलेला आहे तर त्वरितच आपण पापदेशना केली पाहिजे.
We must make mistakes. We cannot avoid it.
खरं तर आपण चुका करतोच, त्याला आपण टाळू शकत नाही.
We're bound to act unskillfully from time to time.
आणि वेळोवेळी आपल्या हातून अकुशल घडू शकतं.
Only really the Buddha ceases to make mistakes.
केवळ बुद्धच असे आहेत की जे चुकांपासून दूर आहेत, चुका करणं थांबलेला आहे.
Even a stream entrant still has greed and hatred in his mind.
अगदी श्वेतापर्ण जरी असला तरी त्याच्या मनामध्ये द्वेष आणि लोभ असतो.
It's only a non-returner who finally gets rid of them.
जो अनागामी आहे तोच खरं तर ह्या सगळ्यांपासून मुक्त असतो.
So we're bound to have unskillfulness.
आणि म्हणून एक प्रकारे काही ना काही अकुशल निर्माण होईल हे संभव आहे.
But the main thing is we very quickly confess it.
पण मुख्य गोष्ट हीच आहे की लगेचच आपण पापदेशना केली पाहिजे.
And the Buddha says that if you confess a fault as a fault, this is growth in the Dhamma.
आणि बुद्ध असं म्हणतात की जेव्हा तुम्ही पापदेशना म्हणजे खरंच चुकांची देशना करता, चूक म्हणून देशना करता, तेव्हा तो विकास आहे.
And this should be one of the main things happening in our chapters.
आणि ही अशी गोष्ट आहे की मुख्यत्वे करून आपल्या चॅप्टरमध्ये घडली पाहिजे.
Our chapters should be basically, Bhante says, based on the precepts, on the practice of the precepts, and of a confessional character.
तो बंदे असं म्हणतात की आपलं चॅप्टर जे या गोष्टीवर आधारित असलं पाहिजे, जे शिलाच्या आचरणावर आधारित असलं पाहिजे आणि पाप देसनेवर ते आधारित असलं पाहिजे.
So first of all, integration, knowing what's going on, taking responsibility.
आणि म्हणून पहिल्यांदा एकरूपता आहे हे लक्षात घेणं की काय चाललेलं आहे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणं.
Then of course you need to be working with your mental states.
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या मानसिक अवस्थेवर काम केलं पाहिजे.
Not just knowing what they are but trying to change them.
केवळ त्यांना ओळखलंच नाही की त्या काय आहेत, तर त्यांना त्यांच्यावर काम करणं आणि त्यांना बदलवणं.
And sometimes it's going to be very difficult.
कधी कधी ही गोष्ट फार कठीण असू शकते.
When there's a lot of problems around you, when you're under a lot of pressure, very difficult to be skillful.
जेव्हा तुमच्या अवतीभोवती खूप अडचणी असतात, खूप सारा दबाव असतो, तेव्हा अशा प्रकारे कुशल राहणं फार कठीण असतं.
But somebody who's effectively going for refuge is always going to be working to transform their mental states.
आणि म्हणून जो आम्ही परिणामकारक शरणागमन केलेला आहे तो नेहमीच हा प्रयत्न करतो वर्किंग इफेक्टिवली
to transform their mental states.
तर त्यांची मानसिक अवस्था बदलवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो.
What it is to effectively going for refuge what it is to be effectively going for refuge is to be working to develop skillful mental states.
तर कुशल मानसिक अवस्था निर्माण करत राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परिणामकारक शरणागमन करणं आहे.
सो you're of course practicing the four right efforts.
निश्चितच याचा अर्थ असा आहे की तुम्ही चार सम्यक प्रयत्नांचा प्रयत्न करता.
You know those, I won't go through them.
तर हे सम्यक प्रयत्न तुम्हाला माहिती आहेत.
But basically getting rid of the unskillful and developing the skillful.
तर जे अकुशल आहे त्याच्यावर उठणं आणि कुशलाचा विकास करणं.
Talking to the Mitras yesterday, something became very clear to me.
काल मित्रांसोबत बोलताना एक गोष्ट मला फार स्पष्ट झाली.
What makes it possible to work on your to become more skillful is your conscience, you could say.
तर तुम्हाला स्वतःवर काम करण्यासाठी अधिक कोणती गोष्ट शक्य करत असेल तर ती म्हणजे तुमची स्वतःची जाणीव.
Your strong sense of free.
आणि विशेषतः तुमची जी आत्मलज्जा आहे, री आहे, ती.
Your strong sense of shame at your own unskillfulness.
तुम्ही जे काही चूक करता त्याच्याबद्दलची तुमची जी लज्जेची भावना आहे, पश्चातापाची भावना आहे ती.
An order member should be somebody who easily feels shame at unskillfulness.
तर धम्मचारी असा धम्मचारी असला पाहिजे ज्याला सहज स्वतःच्या कुशलाविषयी लज्जा वाटली पाहिजे.
It's as if when you act unskillfully, you feel it hurting.
तर जसं असं घडलं पाहिजे की जसं तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी चूक तुमच्या हातून घडलेली आहे, कुशल घडलेलं आहे, लगेच तुम्हाला दुःख झाल्यासारखं वाटेल.
You should also, of course, have a strong sense of connection with Kalyana Mitras.
आणि त्याचबरोबर अशा प्रकारचा भाव सुद्धा तुमच्या मनामध्ये असला पाहिजे ज्याच्यामध्ये कल्याण मित्राशी अगदी तुम्ही संबंधित आहात, अशा प्रकार मजबूत संबंध आहे अशा प्रकारचा.
इफ पॉसिबल विथ ह्युमन कल्याण मित्रस.
जर शक्य असेल तर मानवी तो कल्याण मित्र असावा.
बट सर्टनली विथ विथ दुर्गियन संगरक्षतर आवर टीचर.
निश्चितच बनते संरक्षित त्यांच्याविषयी असू शकतं.
Even with the Buddha.
बुद्धाशी सुद्धा असू शकतं.
And especially important when you're in difficulties.
आणि विशेषतः ही गोष्ट जेव्हा तुम्ही अडचणीत असतात तेव्हा जास्त महत्त्वपूर्ण आहे.
When you find you're starting to react, then you can think of the Buddha.
जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता तुम्ही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करत आहात तेव्हा तुम्ही बुद्धाविषयी विचार करू शकता.
Or you can think of your own Kalyana Mitra.
किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्याण मित्रांचा विचार करू शकता.
When you think of them, you can't react.
जेव्हा तुम्ही त्यांचा विचार करता तेव्हा तुम्ही मग प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
You know, I often find myself remembering Bhante.
मी स्वतःला नेहमीच पाहतो की मी अशा वेळेस बंतेंना आठवतो.
You know, for instance, sometimes I want to complain.
कधी कधी मला तक्रार करायची इच्छा असते.
You know, I didn't sleep well last night.
आता काल रात्री मी चांगलं झोपलो नाही.
Too much noise.
खूप सारा आवाज होता.
Busy day.
पूर्ण दिवस व्यस्त होता.
Not good sleep last night.
तर काल रात्री चांगली काही झोप झाली नाही.
Early rising.
आणि सकाळी लवकरच उठलो.
And sort of slightly forced into doing something I didn't want to do.
तर अशी गोष्ट करावी लागली जी मला करायची इच्छा नव्हती.
So I start to feel, oh, poor me.
आणि मग मला माझ्या मनामध्ये असं सुरू झालं की बिचारा मी.
Poor Subhuti.
बिचारी सुबुती.
Oh, it's so difficult. Life is so difficult. जिंदगी मुश्किल है. And you get self-pity.
आणि स्वतःविषयीच एक प्रकारच्या दयेचा भाव तो निर्माण करतो.
But it's an unskillful mental state.
खरं तर ही एक अकुशल मानसिक अवस्था आहे.
And I found a little bit of tendency to that this morning.
तर अशा प्रकारची थोडीशी प्रवृत्ती आजच्या सकाळी माझ्या लक्षात आली.
And then I immediately thought of Bhante.
आणि त्यानंतर लगेच मला बंतेंचा विचार आला.
And I thought what he had to put up with when he was in India.
आणि मग मला लक्षात आलं की बंते जेव्हा भारतात होते तेव्हा त्यांना काय काय सहन करावं लागलं.
What he puts up with now.
आणि आता त्यांना काय काय सहन करावं लागतं.
Not good health.
चांगली त्यांची तब्येत नाहीये.
Can't see properly.
व्यवस्थित दिसत नाहीये.
But I've never heard him complain.
पण कधीच त्यांच्या तोंडून तक्रार मी ऐकली नाही.
He never feels sorry for himself.
त्यांनी स्वतःबद्दल कधीच असं बिचारा म्हणून किंवा दयेचा भाव कधी दाखवलेला.
So just remembering Bhante, I'm all right.
आणि जसं भंतेना मी आठवलं तसं मी व्यवस्थित झालो ठीक झालो.
I've let go of that complaining mind.
आणि मी त्या माझ्या तक्रारीच्या मनाला जाऊ देऊ शकलो.
Tiredness is just tiredness, that's all.
Yes, थकवा हा थकवा आहे एवढंच आहे.
But you don't have to complain, you don't have to feel sorry.
तुम्हाला त्याची तक्रार करण्याची गरज नाही त्याच्याविषयी वाईट वाटून घेण्याची गरज नाही.
So you can keep your Kalyana Mitras, your ideals in front of you.
आणि तुमच्या कल्याण मित्रांना तुमच्या आदर्शांना तुम्ही तुमच्या समोर ठेवू शकता.
So that when you find yourself reacting, you remember them.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देण्याच्या ह्याच्यामध्ये असाल तेव्हा तुम्ही त्यांना आठवू शकता.
Remember बाबासाहेब.
बाबासाहेबांना आठवा.
I just read this morning a letter that बाबासाहेब wrote to his son यशवंतराव.
तर आज सकाळीच मी बाबासाहेबांचं एक पत्र जे त्यांनी त्यांच्या मुलाला लिहिलेलं यशवंतरावाला ते वाचलं.
I'd never seen this before.
याच्या पूर्वी ते पत्र मी कधीच पाहिलेलं नव्हतं.
And he wrote to his son 1953, I think it was written.
1953 ला ते पत्र लिहिलंय असं वाटतं.
And he said something like, you know, I'm not in good health.
आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की माझी तब्येत तेवढी चांगली नाहीये.
I've not been able to write to you.
आणि त्यामुळे तुला मी लिहू शकलो नाही.
But still I'm happy.
तरी पण मी आनंदी आहे.
Because I've never expected happiness from what's he say, carnal things, from the sensuous world.
आणि ते म्हणतात की काही हरकत नाही कारण मी कधीच माझ्या इंद्रियांच्या माध्यमातून येणारं जे सुख आहे ते अपेक्षित ठेवलेलं नाही.
He said my father trained me like that.
आणि ते त्याच्यामध्ये लिहितात की माझ्या वडिलांनी जणू काही मला त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे.
And he said, well, the only happiness that's real happiness is spiritual happiness.
आणि त्याच्यात ते म्हणतात की खरा जो आनंद आहे तो आध्यात्मिक आनंद आहे.
And he quotes from the Dhammapada.
आणि त्याच्यामध्ये मग धम्मपदाचं त्यांनी विधान दिलेलं आहे.
So Babasaheb had that very strong sense of that happiness isn't to do with your circumstances or your situation.
आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी फार मजबूतीने ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुमचा आनंद जो आहे तो परिस्थितीवर अवलंबून असत नाही.
It reminded me of one of the last things I said last night.
आणि याच्यातून काल संध्याकाळी जी गोष्ट मी शेवटी बोललो ती मला आठवली.
So yes, we need to remember somebody like Babasaheb.
आणि बाबासाहेबांसारख्या व्यक्तीला मग आपण आठवू शकतो.
How much he had to suffer.
त्यांना किती दुःख सहन करावं लागलं.
And yes, he said that his father used to say to him, you know, you're complaining that you haven't got, we've only got one room for our whole family.
आणि आमच्या बाबासाहेब तिथे लिहितात की आमच्या कुटुंबासाठी केवळ एकच रूम होती सगळ्या कुटुंबासाठी.
But think, there are many people who have to sleep under the stars.
आणि अशा लोकांविषयी विचार करा की ज्यांना केवळ चांदण्यात झोपावं लागतं.
And he said he kept that attitude all his life.
आणि अगदी बाबासाहेबांच्या वडिलांनी जो दृष्टिकोन सांगितला तो दृष्टिकोनच बाबासाहेबांनी पूर्ण जीवनभर ठेवला.
So you see what I mean? You remember बाबासाहेब when you've got a tendency to complain.
आणि म्हणून जेव्हा तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे तक्रार करण्याची वृत्ती निर्माण होईल तेव्हा बाबासाहेबांना आठवा.
When you're falling into disharmony, you remember Bhante's words.
जेव्हा तुम्ही विसंवादामध्ये पडाल तेव्हा तुम्ही भंतेंचे शब्द आठवा.
So you use apatrapya.
आणि इथे तुम्ही अपत्रप्याचा वापर करता.
This sense of shame when you remember what your Kalyana Mitras feel.
आणि जेव्हा तुम्ही आठवता की तुमच्या कल्याण मित्राला काय वाटेल तेव्हा एक प्रकारे लज्जेचा भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होतो.
And the Buddha says that without these two, three and apatrapya, you can't control yourself.
भंते असं म्हणतात की जोपर्यंत ही आणि अपत्रप्य असत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचं नियंत्रण करू शकत नाही.
So we need to keep those in our minds and constantly develop skillful mental states.
आणि ह्या गोष्टीला आपण सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि सातत्याने कुशल भावना विकसित करत राहिलं पाहिजे.
So then the next of the five is spiritual receptivity.
त्याच्यानंतर पाच मधली तिसरी गोष्ट आहे आध्यात्मिक ग्रहणशीलता.
That's a little bit more difficult to explain.
तर याला विश्लेषित करणं थोडंसं कठीण आहे.
But let's say right now I'm trying to communicate with you.
तर उदाहरण घेऊया की आता मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो आहे.
And I can only be successful to the extent that you are receptive to what I say.
तर जेवढे तुम्ही ग्रहणशील असाल तेवढ्याच प्रमाणात मी तुमच्याशी बोलू शकणार आहे.
Or rather receptive to me.
खरं तर माझ्याप्रती जेवढे गंभीर असाल तुम्ही तेवढंच मी तुमच्याशी संवाद साधू शकणार आहे.
That doesn't mean you have to agree with me.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याशी सहमत असलं पाहिजे.
But it means that you're trying to tune in to me.
दुसऱ्या अर्थाने एक प्रकारे तुम्ही माझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताय.
And I of course have to be trying to tune in to you.
आणि त्याचबरोबर मी सुद्धा तुमच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.
Communication is only possible where there is this real attempt to understand and to tune in to each other.
खरं तर संपर्क तेव्हा संभव होतो जेव्हा आपण खरंच एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करतो.
If you're sitting there thinking of something else, well, we won't be in tune.
जर तिथे तुम्ही बसून दुसऱ्याच गोष्टीचा काही विचार करत असाल तर आपण असं एकमेकांना जुळवून घेऊ शकत नाही.
If you've got something in your mind about me, you won't be able to be receptive to me.
जर माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये काहीतरी असेल तर तुम्ही माझ्याबद्दल ग्रहणशील राहणार नाही.
If I've got something in my mind about you, I won't be receptive to you.
जर माझ्या मनात सुद्धा तुमच्याविषयी काय असेल तर मला सुद्धा तुमच्याविषयी गंभीर राहणं शक्य होणार नाही.
All communication or human communication ultimately depends on this receptivity, mutual receptivity.
तर संपूर्ण मानवी जो संपर्क आहे अंतिमता कशावर अवलंबून आहे तर अशा प्रकारच्या आपसी ग्रहणशीलतेवर अवलंबून आहे.
And of course when there's quarreling, when there's disharmony, that's gone.
आणि म्हणून जेव्हा भांडण असतं जेव्हा विसंवाद असतो तेव्हा ही गोष्ट तिथे नसते जाते तिथे.
And don't think they are not receptive.
असा विचार करू नका की ते ग्रहणशील नाहीत.
If you think that, it means you're not receptive.
जेव्हा तुम्ही असं म्हणता त्याचा अर्थ तुम्ही ग्रहणशील नसता.
Because you're not tuning in to what is happening for them.
याचा अर्थ असा आहे की जे काही त्यांच्याशी घडत आहे त्याच्याशी तुम्ही जुळवून घेत नाही यात ती गोष्ट तुम्हाला माहित नाहीये.
So that's a very simple level of spiritual receptivity.
आणि आध्यात्मिक ग्रहणशीलतेची अगदी ही सर्वसाधारण पातळी आहे.
It's essential to the hearing of the Dhamma.
निश्चितच धम्म ऐकणं फार महत्वपूर्ण बाब आहे.
You all have the experience of trying to communicate the Dhamma.
तुम्हाला प्रत्येकाला धम्म शिकवण्याचा लोकांना सांगण्याचा अनुभव आहे.
And sometimes you can see that the people you're talking to, the audience, is just not interested.
कधी कधी तुमच्या लक्षात येत असेल की ज्यांच्याशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय तो प्रेक्षक अजिबात ऐकण्यामध्ये रुची नाही त्याला.
Signal is down.
जणू काही तिथली सिग्नल आहे तो जरा कमी झालेला
आहे. You're dialing the number but the signal is down.
तुम्ही नंबर डायल करण्याचा प्रयत्न करताय पण सिग्नल डाऊन आहे.
You can see it in people's faces.
तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर तो सिग्नल डाऊन बघू शकता.
Faces are shut.
चेहरा अगदी झाकलेला असतो बंद असतो.
You can see that what you're trying to say just isn't coming across.
आणि जे काही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असं लक्षात येतं.
Of course that can be something to do with the way you're communicating.
कदाचित ही गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधताय त्याचा पण परिणाम असेल.
Because when you're communicating the Dhamma, it's your duty to try to get the signal.
आणि जेव्हा तुम्ही धम्म लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचं हे कर्तव्य असतं की तो सिग्नल बरोबर मिळवण्याचा प्रयत्न करणं.
यू आर लुकिंग व्हेन यू आर टॉकिंग फॉर अ कनेक्शन विथ युअर ऑडियन्स.
जेव्हा तुम्ही प्रेक्षकांबरोबर बोलत असता तेव्हा तुमच्या प्रेक्षकांशी तुम्ही कनेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करता.
यू नो लाइक टू बी दिस मॉर्निंग आय थिंक आय स्टार्टेड ऑफ अ बिट टू सडनली फॉर यू.
तर जसं आज सकाळी मला असं वाटलं की अचानकच मी सुरुवात केली तुमच्यासाठी.
अँड इट वॉज डिफिकल्ट फॉर यू टू लिसन टू मी.
आणि त्यामुळे सुरुवातीला मला तुम्हाला ऐकणं जरा कठीण होतं.
आय कुड सी दॅट.
मी हे बघू शकत होतो.
अँड देन आय हॅड टू ट्राय टू अडजस्ट अँड फाइंड युअर वेव्हलेंथ.
आणि मग तुमची जी कंपन आहे त्याला मला शोधण्याचा प्रयत्न करावा लागला.
अँड युअर डुईंग द सेम विथ मी. युअर ट्राइंग टू फाइंड माय वेव्हलेंथ.
आणि ज्या प्रकारची माझी कंपन आहे त्याला सुद्धा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होता.
कम्युनिकेशन समथिंग व्हेरी व्हेरी सटल.
संपर्क अशी गोष्ट आहे जी फार सूक्ष्म आहे.
अँड वी रियली नीड टू बी एक्सपर्ट ऍट इट टू बी मेंबर्स ऑफ द संघ अँड टू कम्युनिकेट द धम्म.
आणि संघाचा एक सदस्य म्हणून आणि धम्म खरंच सांगू शकणारे म्हणून ही गोष्ट आपल्याला वी नीड टू बी
क्वाइट सटल.
तर आपल्याला ह्याच्या संदर्भात फार सूक्ष्म व्हावं लागेल.
दिस काइंड ऑफ रिसेप्टिव्हिटी इज पार्ट ऑफ द स्किल ऑफ बीइंग एन इफेक्टिव्ह धम्माचारी.
तर अशा प्रकारचं कौशल्य असलं पाहिजे आपल्याला परिणामकारक धम्मचारी होण्यासाठी.
बिकॉज द धम्म अल्टिमेटली इज नॉट सिम्पली अ सेट ऑफ वर्ड्स.
कारण धम्म अंतिमतः केवळ शब्दांचा एक संच नाहीये.
यू नो यू पॅन्टेज अफरिझम इन इंडिया दॅट द धम्म कॅनॉट बी टॉट इट मस्ट बी कोट.
तर भंतेंचं ते विधान तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये त्यांनी म्हटलेलं ते म्हणजे धम्माला तुम्ही शिकू शकत नाही तर धम्माला तुम्ही पकडू शकता.
जस्ट लाईक अ डिझीज.
जसं एखादा रोग असतो त्याच्यासारखं.
यू कॅन कॅच अ कोल्ड.
जसं तुम्हाला सर्दी पकडते तसं.
यू पिक इट अप फ्रॉम समबडी एल्स.
कुणापासून तरी सर्दीची लागण होते.
बट द वर्ड्स डोंट in the end fully communicate the dhamma.
Kar tar shabd antimta purnapane dhamma sangu shakat nahi.
The dhamma is a living spirit.
Dhamma ha jivant chaitanya ahe.
It's a whole mood, a whole atmosphere.
To ek purnapane bhav ahe, ek vatavaran ahe.
And people need to be receptive if they're to experience that.
आणि लोकांना याचा अनुभव घ्यायचा असेल तर लोकांना त्याच्यासाठी ग्रहणशील व्हावं लागेल.
सो दिस स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी इज एसेन्शियल टू द प्रॅक्टिस ऑफ द धम्म लाईफ.
आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आध्यात्मिक जीवनासाठी आध्यात्मिक ग्रहणशीलता अतिशय आवश्यक गोष्ट आहे.
वी नीड टू बी रिसेप्टिव्ह इन मेडिटेशन.
आपल्याला ध्यानामध्ये ग्रहणशील राहावं लागेल.
अदरवाइज व्हेन हायर स्टेट्स कम नॉकिंग ऑन अस वी इग्नोर देम.
आणि नाहीतर असं होईल की जेव्हा खरंच उच्चतम मानसिक अवस्था आपलं दार ठोठावतील तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू.
अदरवाइज व्हेन द ट्रूथ ट्राइज टू कम्युनिकेट विथ अस वी इग्नोर इट.
जेव्हा सत्य आपल्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू.
व्हेन आवर गुरु टीचेस अस वी डोंट हियर.
जेव्हा आपला गुरु आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण त्याला ऐकणार नाही.
व्हेन द बुद्ध अपीयर्स बिफोर अस वी डोंट सी हिम.
जेव्हा बुद्ध आपल्या समोर प्रकट होतील तेव्हा आपण त्यांना बघणार नाही.
सो ओपनिंग आवर हार्ट्स डेव्हलपिंग आवर रिसेप्टिव्हिटी इज अ व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट आस्पेक्ट ऑफ स्पिरिच्युअल लाईफ.
आणि म्हणून आध्यात्मिक जीवनाचा अशा प्रकारे स्वतःला खुलं करणं अशा प्रकारे ग्रहणशील बनवणं फार महत्वाचं अंग आहे.
वी प्रॅक्टिस इट विद इन फ्रेंडशिप विद इन मेडिटेशन विद इन ब्युटी.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कल्याण मित्रतेच्या संदर्भात फ्रेंडशिप
अँड इन अप्रिसिएशन ऑफ ब्युटी
ब्युटी अँड
दॅट.
तर फ्रेंडशिप कल्याण मित्रतेमध्ये आणि सुंदरतेमध्ये ही गोष्ट आपण करू शकतो.
मेडिटेशन
ध्यानामध्ये आपण करू शकतो.
सो वेल वन कुड से सो मच मोर बट फॉर द टाइम बीइंग दॅट्स इनफ.
तर ह्याच्याविषयी आपण खूप काही बोलू शकतो परंतु सध्या एवढंच पुरेसं आहे.
सो विल ऑर्डर मेंबर्स नीड टू हॅव इफेक्टिव्ह रिसेप्टिव्हिटी.
तर धम्मचाऱ्यांकडे परिणामकारक ग्रहणशीलता असली पाहिजे.
So that they're able to open themselves regularly to what goes beyond themselves.
आणि जणू काही नियमित स्वरूपात त्यांच्या पलीकडे जे काही आहे त्याच्या प्रती ते खुले होऊ शकले पाहिजेत.
So that they're able to respond to the beauty around them.
जेणेकरून ते त्यांच्या अवतीभोवती असणारी जी सुंदरता आहे त्याला प्रतिसाद देऊ शकले पाहिजे.
Able to respond to the people around them.
त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या प्रती ते खुले राहू शकले पाहिजेत.
Ultimately able to respond to the Dhamma.
आणि अंतिमतः धम्माला प्रतिसाद देण्यासाठी ते खुले राहू शकले पाहिजेत.
सो देन वी कम ऑन टू स्पिरिच्युअल डेथ.
त्याच्यानंतर आपण आध्यात्मिक मृत्यूकडे येतो.
अँड पांथे सेज दॅट व्हेन यू गो फॉर रेफ्यूज टू द बुद्ध धम्म अँड संघ इफेक्टिव्हली व्हॉट यू आर डूइंग इज अंडरटेकिंग स्पिरिच्युअल डेथ.
आणि भंते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही परिणामकारकरित्या शरणगमन करता तेव्हा परिणामकारकरित्या तुम्ही काय करता तर आध्यात्मिक मृत्यूला ग्रहण करता.
स्पिरिच्युअल डेथ मीन्स लेटिंग गो ऑफ क्लिंगिंग.
आध्यात्मिक मृत्यूचा अर्थ आहे की तुमची आसक्ती तून मुक्त होणं.
इट मीन्स लेटिंग गो ऑफ सेल्फिशनेस.
स्वार्थाला सोडून देणं.
इट मीन्स letting go of your self attachment.
Swataavishayichi ji aasakti ahe so aasaktila sodun dena.
Means in effect going beyond yourself.
Dusrya arthane swacha palikade jana.
This is what we do in the six element practice, of course.
Hi goshta apan sa dhatucha dhyana madhe karnyacha prayatna karto.
We do the six element practice to let go of the six elements.
आपण सहा धातूच्या ध्यानामध्ये काय करतो तर जे सहा धातू आहेत त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न करतो.
लेटिंग गो ऑफ द सिक्स एलिमेंट्स मीन्स लेटिंग गो ऑफ सेल्फ.
सहा धातूंना सोडणं म्हणजे स्वला सोडणं आहे.
नाउ यू हैव ऑल डन द सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस.
तुम्ही प्रत्येकाने सहा धातूचं ध्यान केलेलं आहे.
येस एव्हरीबडी इज डन इट.
केलंय.
Yeah, it's usually done at the time of ordination.
तुमच्या दीक्षेच्या वेळेत साधारणतः हे केलं जातं.
But I wonder how often you've done it since ordination.
परंतु त्याच्यानंतर दीक्षेच्या नंतर किती नियमित तुम्ही केलं याच्याबद्दल मला जरा कुतूहलच आहे.
Many people have hardly done it at all since.
त्याच्यानंतर फारच कमी लोकांनी ते केलेलं असतं.
Perhaps you can't even remember it.
कदाचित काही लोकांना ते आठवत पण नसेल.
Well, that means you're probably not practicing spiritual death at all.
Yacha artha adhyatmik mrutyu cha sarav tumhi ajibatach karat nasal.
I was very glad Bodhisattva told me that at your order day once a month you do the six element practice, is that right?
तर बोधिसेनने जे मला सांगितलं त्याच्यातून फार मला आनंद झाला की तुमच्या ऑर्डर डे मध्ये महिन्यातून एकदा तुम्ही सहा धातूचं ध्यान करता. खरंय का हे बोधिसेन?
So once a month Bodhisattva is dying.
महिन्यातून एकदा बोधिसेन मरत असतात.
इट्स नॉट इनफ.
परंतु एवढंच मरणं पुरेसं नाही.
आय एम फेड अप विथ बोधिसेन. ही शुड डाय मोर ऑफ्टन.
येस. तर आता बोधिसेन बद्दल मी जरा फेडअप झालोय. नेहमी मेले पाहिजेत ते.
I want to see the end of Bodhisen.
मला असं वाटतं की आता बोधिसेनचा अंत झाला पाहिजे.
I certainly want to see the end of Subhuti. I'm fed up with Subhuti.
तर आता सुबुती बद्दल पण मी फेडअप झालेलो आणि सुबुतीचा पण अंत मी पाहू इच्छितो.
We need to be dying all the time.
आपण प्रत्येक क्षणाला आपण मेलं पाहिजे.
We need to be practicing spiritual death every day, every minute.
प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला आपण आध्यात्मिक मृत्यूचा सराव केला पाहिजे.
We need to be reflecting on the true nature of our existence.
आपल्या अस्तित्वाच्या सत्य स्वभावावर आपण सातत्याने चिंतन केलं पाहिजे.
यु नो यू गेट अपसेट बिकॉज समबडी डजंट डू व्हॉट यू वॉन्ट.
तर तुम्ही नाराज होता कारण जे तुम्हाला कोणीतरी केलं पाहिजे होतं ते त्याने केलेलं नाहीये.
दॅट्स हॅपनिंग ऑल द टाइम.
प्रत्येक वेळी ही गोष्ट घडत असते.
पीपल व्हेरी ऑफ्टन डोंट डू व्हॉट यू वॉन्ट.
नेहमीच लोक जे तुम्हाला पाहिजे ते करत नाहीत.
आय थिंक दॅट्स व्हाय पीपल गेट मॅरीड.
त्याच्यासाठीच लोक लग्न करतात.
सो दॅट यू गॉट समबडी नियर यू हू वोंट डू व्हॉट यू वॉन्ट.
तर असा व्यक्ती तुम्हाला जवळ पाहिजे असतो जो तुम्ही जे सांगाल ते करणार नाही.
टू गिव्ह यू अ चान्स टू प्रॅक्टिस स्पिरिच्युअल डेथ.
तर लग्न तुम्ही यासाठी करता कारण आध्यात्मिक मृत्यूचा सराव तुम्हाला करता यावा.
बिकॉज वेन समबडी डजंट डू व्हॉट यू वॉन्ट यू फील अपसेट.
जेव्हा जे तुम्हाला पाहिजे असतं ते जो कोणी करत नाही तेव्हा तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटतं.
यू से दे आर नॉट रिसेप्टिव्ह टू मी.
आणि मग तुम्ही म्हणता की ते मला ग्रहणशील नाही.
दे डू नॉट कन्सिडर मी.
ते एक प्रकारे काय म्हणतात त्याला हा मानत नाहीत. येस ते मला मानत नाहीत.
वेल हाऊ यू लकी.
तर ते तुम्हाला मानत नाहीत हे खरंच तुम्ही भाग्यशाली नाही का.
बिकॉज देन यू गॉट द चान्स टू से आ It's my attachment that is getting upset.
तर इथे तुम्हाला एक प्रकारे संधी मिळते. तुम्ही पाहू शकता की आता ही माझी आसक्ती आहे जी मला नाराज करत आहे.
Seriously, it may be a joke, but it's not a joke.
तर कदाचित हा विनोद वाटेल परंतु अगदी ही गंभीर गोष्ट आहे. हा विनोद नाहीये.
Every time we react, it's our self-attachment that is generating that reaction.
जेव्हा कधी आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपल्या स्वतःची आसक्ती असते. ज्या आसक्तीतून हे प्रतिक्रिया येते.
This is where we need to do six element practice.
आणि ही ती जागा आहे जिथे आपल्याला सहा धातूचं ध्यान करावं लागेल.
It's not me, not mine, not myself.
इथे मग असा विचार करावा लागेल की हे मी नाहीये, माझं नाहीये, नॉट मी, मायसेल्फ,
मेरस्वा,
आणि माझं स्व नाहीये.
We need to think that every time we find ourselves getting upset.
आणि ही गोष्ट तेव्हा तेव्हा आपण केली पाहिजे जेव्हा आपल्या लक्षात येईल की आता आपण नाराज झालेलो आहोत.
Every time we see clinging arising.
जेव्हा कधी आपण पाहू की आसक्ती निर्माण होत आहे तेव्हा तेव्हा केलं पाहिजे.
We need to apply the Dhamma, the deep Dhamma, to every moment of our lives.
प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनाच्या आपण सकल धम्म लावला पाहिजे.
That's what your ordination means.
हाच तुमच्या दीक्षेचा अर्थ आहे.
Otherwise you're just an ordinary person with a strip of white cloth round your neck.
नाहीतर तुम्ही अशी सर्वसाधारण व्यक्ती असाल ज्याच्या गळ्याभोवती पांढऱ्या रंगाचं काहीतरी कपडा आहे एवढंच.
This big city of Mumbai is full of people who don't do that.
या महानगरामध्ये असे किती लोक आहेत जे हे गोष्ट करत नाहीत.
So you, in a way, if you're not doing it, you're just the same as everybody else.
जर मग तुम्ही पण ही गोष्ट करत नसाल तर बाकीचे लोक जसे आहेत अगदी तसेच तुम्ही आहात.
Maybe some of them are better than you.
कदाचित तुमच्यापेक्षा काही लोक चांगले असतील बाहेर.
What makes you a dhammachari, a dhammacharini, is that you're applying the dhamma to your chara, your life, your experience.
कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही धम्मचारी आणि धम्मचारिणी राहता तर ह्या धम्माला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लावण्याचा प्रयत्न करता त्या गोष्टीमुळे.
Chara means your way of going forward, your way forward.
तर चाराचा अर्थ आहे तुमचा पुढे जाण्याचा मार्ग.
I imagine it's connected with chalna in Hindi, the same modern word.
तर जो चलना हा हिंदी शब्द आहे चालणे हा जो शब्द आहे त्याच्याशी ही संबंधित गोष्ट आहे.
So a dhammacharya, dhammacharini is somebody who goes forward with the dhamma.
धम्मचारी किंवा धम्मचारिणी अशी व्यक्ती आहे जी धम्मासोबत पुढे जाते.
Somebody who walks with the dhamma.
असा व्यक्ती जो धम्मासोबत चालतो.
That means you apply the dhamma to your everyday experience.
याचा अर्थ तुम्ही धम्माला तुमच्या जीवनाच्या अनुभवामध्ये लावता.
We tend to think dhamma is something you do on retreat.
कधी कधी आपल्याला असं वाटतं की धम्म अशी गोष्ट आहे जी केवळ आपण शिबिरात करतो.
But dhamma retreats are just training for ordinary life.
खर तर शिबिर अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे जे सर्वसाधारण जीवनासाठी.
It's just like soldiers play war games so that when they do the war they know what to do.
तर ही ती गोष्ट आहे की सैनिक जसा सराव करत असतात युद्धाचा जेणेकरून जेव्हा युद्ध होईल तेव्हा त्यांना त्याचा वापर करता येईल त्याच्यासारखी ही गोष्ट आहे.
The important thing is applying the dhamma every moment of your life.
परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला धम्म लावणं.
So the question is, when you're having your breakfast, how do you die?
आणि प्रश्न मग असा निर्माण होतो की जेव्हा तुम्ही तुमचा नाश्ता करत असता तेव्हा तुम्ही कसं मराल.
But you reflect that this food is just earth element going inside.
कदाचित नाश्ता करताना तुम्ही याचं चिंतन कराल की हे असं अन्न आहे जे केवळ पृथ्वी धातू आहे जो आतमध्ये जातो आहे.
यू रिफ्लेक्ट दॅट यू आर टेकिंग दिस फूड सो दॅट यू युअर बॉडी विल बी स्ट्रॉंग सो दॅट यू कॅन लिव्ह द डम लाईफ.
तुम्ही अशा प्रकारचं चिंतन करू शकता की अन्न तुम्ही यासाठी ग्रहण करता कारण तुमचं शरीर मग मजबूत बनेल आणि तुम्ही धम्म सो दॅट यू कॅन
लिव्ह द डम लाईफ.
तुम्ही धम्म जीवन जगू शकाल.
यू आर वॉकिंग टू वर्क.
आणि तुम्ही कामाकडे चालत असता.
Or you're on your scooter.
किंवा मग तुम्ही तुमच्या स्कूटरवर असता.
Well, you know what it's like in Bombay. Driving a scooter in Bombay must be very, very difficult.
तर अशा प्रकारे गाडी चालवणं किंवा स्कूटर चालवणं मुंबईमध्ये फार कठीण असेल.
I imagine the most difficult thing is to keep equanimity in your mind.
तर अशा प्रकारे जो उपेक्षेचा भाव आहे शांत भाव आहे मनामध्ये ठेवणं मग फार कठीण असतं.
Well, one dhammachari was telling me the other day that he'd taken on scooter practice.
तर एक प्रकारे एका धम्मचारीने काल मला सांगितलं की स्कूटर साधना त्याने घेतलेली आहे.
And his practice when he was driving his scooter was to drive with maitri.
आणि त्याने ते स्कूटर साधनेमध्ये स्कूटर चालवताना तो मैत्रीने तो चालवण्याचा प्रयत्न करतो.
So he made a practice of not getting annoyed, not getting angry, not getting rushed.
तर कुणावर तरी न चिडण्याचा कुणाला तरी न रागवण्याचा किंवा घाई करण्याचा न प्रयत्न करणं हे जणू काही त्याने सराव घेतलेला आहे.
So wherever he is in the traffic jam he just radiates maitri to the people around him.
आणि जेव्हा कधी तिथे वाहतूकचे खोळंब होतो तेव्हा तो केवळ आपली मैत्री प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो.
He just thinks to himself, well, these are human beings just like me.
तो तिथे प्रयत्न करतो की हे सगळे माझ्या सारखेच मनुष्य प्राणी आहेत.
I'm not more important than them.
मी त्यांच्यापेक्षा जास्त काही महत्वपूर्ण नाही.
They're just like me.
ते सुद्धा माझ्यासारखेच आहे.
So a bit of selflessness going beyond self.
आणि इथे एक प्रकारे तो स्वच्या पलीकडे जाण्याची निस्वार्थी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
And he lets other people go first. He tries to drive in a way that doesn't upset or irritate others.
तर मग तो बाकीच्या लोकांना पुढे जाऊ देतो, या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून बाकीचे लोक नाराज होणार नाहीत.
And he said there's something quite strange about this.
आणि ह्या गोष्टीविषयी त्याने एक फार विचित्र गोष्ट मला बोलला.
He arrives just at the same time as he would have done if he'd pushed.
आणि त्याने मला ही गोष्ट सांगितली की असं करून सुद्धा अगदी त्याच वेळेवर तो पोहोचतो ज्या वेळेला घाई करून तो पोहोचला असता.
इफ ही इज ड्रायव्हिंग विथ मेटा इज जस्ट एज क्विक एज इफ ही इज नॉट.
आणि अगदी मैत्रीपूर्ण चालून सुद्धा तो त्याच वेळेला पोहोचतो जेव्हा की मैत्रीपूर्ण न चालवता पण पोहोचला असता.
सो वी नीड टू बी युझिंग द सर्कमस्टान्सेस ऑफ आवर लाईफ टू डाय.
आणि म्हणूनच आपल्या जीवनाचे जे काही वेगवेगळी वातावरण आहेत, परिस्थिती आहेत, त्याला आपण मरण्यासाठी वापरलं पाहिजे.
लेटिंग गो ऑफ सेल्फ क्लिंगिंग.
आपल्या स्वतःची आसक्तीला सोडून दिलं पाहिजे.
यु नो थिंग्स गो रॉंग ऑल द टाइम.
प्रत्येक वेळी गोष्टी चुकीच्या होतात.
दिस इज वन ऑफ माय मेन प्रॅक्टिसेस व्हाइल आई एम इन इंडिया.
विशेषतः भारतामध्ये असताना माझा हा पहिला मुख्य सराव असतो.
यू मेक प्लॅन्स.
तुम्ही नियोजन करता.
दे नेव्हर वर्क आउट.
आपण ते नियोजन कधीच पाळलं जात नाही.
यु मेक अ प्लॅन, यू सेट आउट टू डू इट, इट जस्ट डझंट हॅपन.
आणि तुम्ही अगदी नियोजन करता, अगदी त्याला करायचं ठरवता, परंतु ते होत नाही, घडत नाही.
बिकॉज इंडियन लाईफ इज मच मोर कॉम्प्लेक्स अँड पीपल डोंट हॅव द सेम रिसोर्सेस अँड सो ऑन.
कारण भारतीय जीवन गुंतागुंतीचं जीवन आहे, ती सगळी स्त्रोत जे आहेत ते लोकांकडे असत नाहीत, साधनं असत नाहीत.
आलोक श्री विल नो ऑल अबाउट दिस.
आलोक श्रींना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत.
यू गो बॅक टू इंग्लंड अँड everything works out very very smoothly.
जर तू इंग्लंड ला परत गेला तर सगळ्या गोष्टी अगदी सहज घडत असतात.
But when you come to India, nothing works out.
आणि जेव्हा तुम्ही भारतात येता तेव्हा काहीच गोष्टी व्यवस्थित होत नाहीत.
It doesn't work out as you planned.
ज्या पद्धतीने तुम्ही ठरवलंय त्या पद्धतीने होत नाही.
इट डज वर्क आउट बट नॉट एज यू प्लॅन इट.
आता गोष्टी घडतात परंतु ज्या पद्धतीने तुम्ही ठरवलेले आहेत त्या पद्धतीने नाही.
सो आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज ऑल द टाइम माय ब्लड बिगिन्स टू बॉइल.
तर मला नेहमीच काळजी घ्यावी लागते अशा वेळेस, कारण प्रत्येक वेळी माझं रक्त उसळायला लागतं.
स्टीम कम्स आउट ऑफ माय इयर्स.
आणि माझ्या कानातून वाफा निघायला लागतात.
And you have to, no, it's not England.
आणि मग मला सांगावं लागतं की बघ हे काही इंग्लंड नाहीये.
पीपल डोंट हॅव द सेम रिसोर्सेस.
इथे लोकांकडे त्या सगळी साधनं नाहीये.
They've got much more difficult lives.
त्यांचं जीवन अधिक अडचणीचं आहे.
And there are so many other factors that make it really difficult.
आणि असे कितीतरी वेगळे घटक असतात की ज्याच्यामुळे ही गोष्ट अधिकच कठीण बनते.
So I try to use this as a way of developing शांती.
तर एक प्रकारे ह्या गोष्टीतून शांती विकसित करण्यासाठी त्याचा मी वापर करतो.
शांती मीन्स डेथ.
शांतीचा अर्थ मृत्यू आहे.
इन द एंड शांती मीन्स डाईंग.
अंतिमतः शांतीचा अर्थ मरण आहे.
इट मीन्स लेटिंग गो ऑफ व्हॉट यू वॉन्ट.
याचा अर्थ असा आहे की जे तुम्हाला पाहिजे त्याला सोडून देणं.
सो वी नीड टू बी रिफ्लेक्टिंग ऑन द लक्षणस.
आपण लक्षणांवर चिंतन केलं पाहिजे.
And we need to be applying them moment by moment in our lives.
आणि ही गोष्ट प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनाची आपण लावली पाहिजे.
That's what this means.
हा त्याचाच अर्थ आहे.
It means somebody who is committed to dying.
याचा अर्थ असा व्यक्ती की जो मरण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहे.
And effectively committed.
अगदी परिणामकारकरित्या मरण्यासाठी तयार आहे.
In other words, they're actually doing it.
दुसऱ्या शब्दात ते प्रत्यक्ष मरतात.
The other day I saw a good friend.
एक दिवशी एका चांगल्या मित्राला मी भेटलो.
Unfortunately he's taken to drink.
खरं तर ते दारू पितात.
And he came to one of my talks.
आणि ते माझ्या प्रवचनाला आले होते.
And I gave a talk about death actually.
आणि मी तिथे मृत्यूविषयी प्रवचन दिलं.
And what death really means.
आणि मृत्यूचा काय अर्थ होतो याविषयी.
And afterwards he came up to me.
आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले.
He said, I agree with everything you said.
आणि त्यांनी म्हटलं की अगदी असंच की अगदी मी तुमच्याशी सहमत आहे.
And I'm completely committed to it.
आणि आता मी पूर्णपणे प्रतिज्ञाबद्ध होतो.
ठीक आहे, ठीक आहे.
आणि मी म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही.
I knew he was sincere.
मला माहित होतं की ते म्हणताना प्रामाणिक आहे.
I knew he really meant it.
आणि मला हे पण माहिती की त्यांना असंच म्हणायचं.
And I knew he would not remember it for a minute.
आणि मला हे पण माहित होतं की ही गोष्ट पुढच्या मिनिटाला यांच्या लक्षात राहणार नाही.
We can be very very sincere.
आपण कदाचित फार प्रामाणिक असू शकतो.
But sincerity does not mean effectiveness.
परंतु प्रामाणिक असण्याचा अर्थ हा नाही की आपण परिणामकारक असू.
To be effective you need to be sincere and
responsible, integrated.
तर तुम्हाला खरंच प्रामाणिक राहण्यासाठी, परिणामकारक राहण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक असण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर जबाबदारी पूर्ण असण्याची गरज आहे.
And if we are not effective, well, we're just mitras with cases.
जर अशा प्रकारे आपण परिणामकारक नसू तर आपण असे लोक असू, असे मित्र असू ज्यांच्याकडे केस आहे.
We need to be applying the Dhamma to our lives in a way that makes us die.
तर आपण धम्माला अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वापरलं पाहिजे ज्याच्यातून आपण मरू शकू.
One more factor.
आणखीन एक घटक.
That we need to be engaging with daily.
आणि ह्या गोष्टीशी पण आपण दररोज त्याच्याशी आपण संबंधित राहिलं पाहिजे.
And that's spiritual rebirth.
आणि ते आहे आध्यात्मिक पुनर्जन्म.
Of course, it's spiritual rebirth.
अर्थात निश्चितच तो आध्यात्मिक पुनर्जन्म आहे.
It's rebirth in the sense that Babasaheb used the term in the Pratigya.
ज्या पद्धतीने 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेबांनी ज्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे अगदी त्या अर्थाने.
You know, in the Pratigyas you say, I feel as if I am entering a new life.
प्रतिज्ञामध्ये तुम्हाला माहिती आहे की तिथं म्हटलंय की माझा पुनर्जन्म होत आहे.
This was very much Babasaheb's feeling.
आणि अशाच प्रकारची बाबासाहेबांची भावना होती.
आय फील एज इफ आय एम रीबॉर्न, ही सेड ऑन वन
ओकेजन. एका ठिकाणी ते असं म्हटलेत की मला जुनं असं वाटतं की माझा पुनर्जन्म होत आहे.
सो हियर वी आर टॉकिंग अबाउट रीबर्थ ऑफ दॅट काइंड.
आणि इथे आपण तशा प्रकारच्या पुनर्जन्माविषयी बोलतो.
इन दिस केस व्हॉट यू मीन इज रीबॉर्न विदाउट सेल्फ.
आणि इथे याचा अर्थ आहे की पुनर्जन्म तुमच्या स्वशिवाय, स्वार्थाशिवाय.
We always do things with self in the background.
आपण प्रत्येक वेळी गोष्टी ज्या करतो त्याच्या मागे काही ना काही मी पण असतो, मी असतो.
Everything we do in the end comes back to me.
जी काही गोष्ट करतो आपण ती प्रत्येक वेळी अंतिमता कुठे येते तर मी कडे येते.
If you die spiritually, well, what gets you up in the morning?
जर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या मरता तर मग सकाळी सकाळी तुम्हाला काय उठवतं?
If somebody dies spiritually, do they just lie in bed and that's it?
जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या मरतो तो काय झोपूनच राहतो अंथरुणात, एवढंच आहे का?
व्हॉट मेक्स देम फंक्शन, व्हॉट मेक्स देम ऍक्ट इन द वर्ल्ड?
यस, मग कोणती गोष्ट त्यांना कार्यरत करते, कोणती गोष्ट ह्या जगात त्यांना काम करण्यासाठी बाध्य करते?
इफ इट्स नॉट सेल्फ, व्हॉट इज इट?
जर ते स्व नसेल, मी नसेल तर काय असतं मग?
वी कॅन थिंक ऑफ पीपल लाईक बाबासाहेब.
जसं आपण बाबासाहेब आहेत त्या व्यक्तींसारखं उदाहरण घेऊ शकतो.
एज फार एज वन कॅन सी, बाबासाहेब वॉज नॉट एट ऑल सेल्फिश.
जे जिथपर्यंत मी पाहू शकतो मला नाही वाटत की बाबासाहेब स्वार्थी होते.
बट लुक एट द वे ही ऑपरेटेड.
परंतु ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं बघा त्याच्याकडे.
वी कॅन लुक एट पांठे.
आपण बंतेंकडे बघू शकतो.
पांठे रिसेंटली सेड टू मी दॅट वेल ही डझंट रिअली वॉन्ट टू बी रीबॉर्न.
बंतेंनी नुकतंच मला सांगितलं की त्यांना पुनर्जन्म घेण्याची इच्छा नाही.
He said that, well, he believes in rebirth, but he doesn't really want to be reborn.
त्यांनी म्हटलं की त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे परंतु त्यांना पुन्हा जन्म घेण्याची इच्छा नाही.
Because he finds this world, well, disgusting was the word he used.
त्यांनी असा शब्द वापरला की हे जग त्यांना जणू काही घाण असल्यासारखं वाटतं, घृणास्पद वाटतं.
It's a very strong word, huh?
खरं तर फार मजबूत असा हा शब्द आहे.
I said, well, do you mean nibida?
आणि मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्हाला निबिद्धा म्हणायचं आहे का?
मे बी, येस.
आणि त्यावेळेस ते म्हटले की हो, निबिद्ध सारखं.
इट्स नॉट एन इमोशनल डिस्कस्ट बट अ सेन्स, नो आय डोंट वॉन्ट दॅट, दॅट्स नॉट अट्रॅक्टिव्ह.
तर मानसिक दृष्ट्या त्या गोष्टीची ते घृणा करत नाही तर एक प्रकारे त्या गोष्टीकडे ते आकर्षित होत नाही.
ही सेड ही फाइंड्स हीज हॅड अ हॅपी लाईफ, अ सक्सेसफुल लाईफ.
ते त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचं जीवन जे आहे ते फार आनंदी आणि फार यशस्वी आहे.
बट स्टील ही फाइंड्स संसार डिस्कस्टिंग.
तरी देखील संसार त्यांना घृणास्पद वाटतो, घाण वाटतो.
Yes, he said he doesn't really want to come back.
आणि म्हणून त्यांनी म्हटलं की पुन्हा त्यांना येण्याची इच्छा नाही.
बट देन ही सेड, हाउएव्हर, देयर इज द बोधिसत्त्व वाव.
आणि असं म्हटल्यानंतर ते म्हटले की तरी देखील बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा आहेत.
इन अदर वर्ड्स, ही विल कम बॅक.
आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते परत येतील.
बट ही वॉन्ट बी कमिंग बॅक बिकॉज ही वॉन्ट्स टू कम बॅक.
अर्थात परत ह्यासाठी येणार नाही त्यांना की त्यांना यायची इच्छा आहे म्हणून.
ही वॉन्ट बी कमिंग बॅक बिकॉज ऑफ अटॅचमेंट, बिकॉज ऑफ सेल्फिश अटॅचमेंट.
तर ते यासाठी परत येणार नाहीत कारण त्यांची स्वार्थी आसक्ती आहे म्हणून ते परत येणार नाहीत.
ही विल बी कमिंग बॅक बिकॉज ऑफ कंपॅशन.
ते केवळ त्यांच्या करुणेपोटी परत येतील.
बिकॉज ही इज कमिटेड हिमसेल्फ टू द बोधिसत्त्व वाव.
कारण त्यांनी बोधिसत्व प्रतिज्ञा ज्या आहे त्याच्याशी प्रतिज्ञाबद्धता केलेली आहे म्हणून.
सो रीबर्थ मीन्स रीबर्थ एज in spontaneous compassionate activity.
तर इथे पुनर्जन्म याचा अर्थ आहे की सातत्यपूर्ण सहज जी करुणेची कृती निर्माण होते ती.
So how do we practice rebirth, spiritual rebirth?
आपण आध्यात्मिक पुनर्जन्माचं आचरण कसं करायचं?
Well, of course, we try to die.
आपण पहिल्यांदा मरण्याचा प्रयत्न करतो.
But we need to keep in contact with those who have left behind self.
आपण त्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी स्वला टाकून दिलेला आहे.
They need to be a permanent part of our lives.
ते लोक आपल्या जीवनाचा कायमचा घटक असले पाहिजेत.
The Buddha needs to be with us all the time.
बुद्ध आपल्या सोबत सातत्याने असले पाहिजेत.
We need effective contact with the Buddha.
आणि आपला परिणामकारक रीत्या बुद्धाशी संपर्क असला पाहिजे.
We need effective contact with what goes beyond self-clinging.
आणि स्व आसक्तीच्या पलीकडे जे जातं त्याच्याशी आपला परिणामकारक संपर्क असला पाहिजे.
If we don't have that, Bhante says that our spiritual life is just refined selfishness.
तर ते म्हणतात की हे जर असणार नाही तर आपलं आध्यात्मिक जीवन केवळ चांगल्या स्वरूपाचं स्वार्थीपण असणार आहे.
It's good.
कदाचित ते चांगलं राहील.
But it's not dhamma.
परंतु तो धम्म असणार नाही.
We need to feel we're in contact with a dimension that goes beyond I.
आणि म्हणून आपल्याला निश्चितच अशा प्रकारच्या आयामाशी संपर्कात असलं पाहिजे जो मीच्या पलीकडे असेल.
And our commitment as dharmacharis is to keep in contact with what goes beyond I.
आणि धम्मचारी म्हणून आपली प्रतिज्ञाबद्धता याच्या सोबत असली पाहिजे की जे मीच्या पलीकडे आहे त्याच्या सोबत संपर्कात राहणं.
Keeping in contact especially with the Buddha.
विशेषतः बुद्धासोबत संपर्कात राहणं.
इफ यू फाइंड द बोधिसत्त्वस आर अलाइव फॉर यू, कीपिंग इन कॉन्टॅक्ट विथ देम.
जर बोधिसत्व तुमच्यासाठी जिवंत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या सोबत संपर्कात राहणं.
बिकॉज दोज बोधिसत्त्वस रिप्रेझेंट द क्वालिटीज ऑफ एनलाइटनमेंट.
कारण त्या बोधिसत्व जे बुद्धत्वाचे गुण आहेत त्याचंच ते दर्शन घडवतात, प्रदर्शन करतात.
दे रिप्रेझेंट द क्वालिटीज ऑफ व्हॉट गोज बियॉन्ड सेल्फ.
आणि ते अशा प्रकारच्या गुणांना दर्शवतात जे स्वच्या पलीकडे जातात.
So yes, we need that in our lives.
आणि ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे.
Keeping contact in our minds at least with Bhante.
कमीत कमी बंतेंच्या सोबत तरी आपण आपल्या मनामध्ये संपर्कात असलं पाहिजे.
Keeping contact with Babasaheb's selfless activity.
बाबासाहेबांच्या निस्वार्थी कृती केलेल्या आहेत त्याच्या आपण संपर्कात असलं पाहिजे.
So that's always in front of us.
आणि ती गोष्ट सातत्याने आपल्या समोर असते.
And it keeps us then going beyond ourselves.
आणि त्या गोष्टीमुळे मग आपल्या स्वच्या पलीकडे जाणं आपल्याला शक्य होतं.
When we are thinking about ordaining somebody, we're thinking about this.
जेव्हा आम्ही एखाद्याच्या दीक्षेचा विचार करतो तेव्हा या स्वरूपात विचार करतो.
Have they got an effective contact with what goes beyond self?
खरंच स्वच्या पलीकडे जाणारी जी गोष्ट आहे त्याच्या ते परिणामकारक रीत्या संपर्कात आहेत का?
Are they able to commit themselves to maintaining that contact?
आणि खरंच हा जो संपर्क आहे त्याला व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी ते सक्षम आहेत का?
Will that remain alive in their lives?
ती गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये खरंच जिवंत राहील का?
So in this way Bhante has filled out what it means to be effectively going for refuge.
आणि या पद्धतीने बंतेंनी परिणामकारक शरणगमन म्हणजे नेमकं काय आहे ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला.
When we put it so clearly, so bluntly, no doubt all of us realize we fall short.
आणि अगदी स्पष्टपणे आणि अगदी धारसाने ही गोष्ट जेव्हा सांगितली मी तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कुठेतरी याच्यात कमी आहोत.
We've no time for quarreling.
आपल्याला मग भांडण्यासाठी खरंच वेळ नाहीये.
If we don't become effective in our going for refuge, we don't know what's going to happen.
जर खरंच आपण परिणामकारकरित्या शरणगमन करणार नाही तर आपल्याला खरंच माहित नाही की काय घडेल.
Bhante said to me in this conversation about death and rebirth something very interesting.
ह्या चर्चेमध्ये विशेषतः आध्यात्मिक मृत्यूच्या आणि पुनर्जन्माच्या फार रोचक गोष्ट बनते माझ्याशी बोलले.
He said, I'm not at all worried about the next life.
ते म्हणतात की मला माझ्या पुढच्या जन्माविषयी काही चिंता नाही.
He said, I know I will find the Dhamma again.
ते म्हटलं की मला हे माहित आहे की मला पुन्हा धम्म मिळेलच.
He said, well, the Dhamma is available everywhere in the world now.
ते म्हणाले की जगामध्ये जवळजवळ सगळीकडे धम्म आता उपलब्ध आहे.
And he knew he would find it.
आणि त्यांना माहित आहे की ते त्याला शोधून काढतील.
Just as he found it in this life.
जसं या जन्मामध्ये त्यांना धम्म सापडला अगदी तसंच.
In 1925 he was born into a working class family in London.
तर एक कामगार कुटुंबामध्ये त्यांचा 1925 ला जन्म झाला लंडन इंग्लंड मध्ये.
There was no dumber in London at that time, or very little dumber in London at that time.
तर त्यावेळेस लंडन मध्ये काहीच धम्म नव्हता किंवा असला तरी फार थोडा होता.
And the only people who were interested were people from, you know, the high middle class.
तर धम्मामध्ये त्यावेळेस असेच लोक होते ज्याला मध्यमवर्गीय उच्च वर्ग म्हणतो आपण, तशा प्रकारचेच लोक त्याच्यामध्ये रुची घेत होते.
But even at the age of 16 Dante found the dumber again.
अगदी 16 वर्षीच भंतेना पुन्हा धर्म मिळाला.
At that time there were probably 20 Buddhists in England.
कदाचित त्यावेळेस केवळ 20च बौद्ध इंग्लंड मध्ये असतील.
But Dante found them.
परंतु भंतेंनी त्यांना शोधून काढलं.
So he said, I'm quite confident I'll find it again.
आणि भंते म्हणूनच म्हटले की मी बिलकुल विश्वासपूर्ण आहे की त्याला धम्म मला मी परत शोधेल.
Can we say that?
आपण असं म्हणू शकतो.
Can we be sure that we will find it again?
खरंच आपल्याला याची खात्री आहे का की पुन्हा आपल्याला धर्म मिळेल?
Or will other things that we want be more important to us?
की इतर ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या अधिक महत्वपूर्ण असतील आपल्यासाठी?
Our karma forms our rebirth.
खरं तर आपला कर्म आपला पुनर्जन्म निर्माण करतो.
And our karma carries our interests, our desires, our habits.
आणि आपलं कर्म आपली रुची आपल्या सवयी हॅबिट्स आहेत.
And desires.
आणि आपल्या इच्छा ज्या आहेत ते सोबत नेत असतं.
That's what will shape the new life.
आणि तीच गोष्ट आपलं नवीन जीवन घडवत असते.
If the dhamma is not a very strong aspect of our habit and desire, who knows what will happen?
जर आपल्या इच्छेचा आणि आपल्या सवयीचा धम्म हा मजबूत घटक नसेल तर मग आपल्या सोबत काय होईल कुणाला माहिती.
So we need to make our going for refuge effective.
आणि म्हणूनच आपल्या शरणगमनाला आपल्याला परिणामकारक करावं लागेल.
And of course we need to make that effective going for refuge real.
आणि मग आपल्याला आपल्या परिणामकारक शरणगमनाला सत्य शरणगमन करावं लागेल.
And it's spiritual death and spiritual rebirth that we need to concentrate on if we want to make effective into real.
आणि जर आपल्याला परिणामकारक शरणगमनाला सत्य शरणगमन करायचं असेल तर आध्यात्मिक मृत्यू आणि आध्यात्मिक पुनर्जन्मावर आपल्याला लक्ष अधिक द्यावं लागेल.
So yes, we need to be taking full responsibility, integrating ourselves.
आणि म्हणून आपल्याला एकरूप करण्यासाठी आपल्याला पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.
We need to be actively working to develop skillful mental states.
आणि कुशल मानसिक अवस्था विकसित करण्यासाठी आपल्याला सक्रिय कार्य करावं लागेल.
We need to have a strong sense therefore of what unskillfulness is.
आणि आपल्याला याचा सुद्धा चांगली जाणीव असली पाहिजे की अकुशल म्हणजे काय.
We need to feel that something is unskillful and turn away from it.
आपल्याला हे वाटलं पाहिजे की हे काहीतरी अकुशल आहे आणि त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे.
Riya and apatrapya need to be firm in our minds.
आपल्या मनामध्ये रिय आणि अपत्रप्य अगदी मजबूत असलं पाहिजे.
We need to be receptive.
आणि आपल्याला ग्रहणशील असलं पाहिजे.
We need to be effectively receptive so that when we experience something of a higher quality we're able to receive it.
तर आपल्याला परिणामकारकरित्या ग्रहणशील असलं पाहिजे जेणेकरून जेव्हा उच्चतम जे गुण आहेत ते जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या प्रति आपण ग्रहणशील असलं पाहिजे.
We need to be effectively dying spiritually.
आणि आपण आध्यात्मिक दृष्ट्या परिणामकारकरित्या मेलं पाहिजे.
Reflecting all the time on the fundamental nature of our lives.
आपल्या जीवनाचं जे काही मूलभूत स्वभाव आहे त्याच्यावर सातत्याने आपण चिंतन केलं पाहिजे.
Applying the lakshanas to our experience.
आणि आपल्या अनुभवाला लक्षण आपण लावून पाहिले पाहिजेत.
And we need to be in effective contact with what goes beyond self.
आणि आपण अगदी परिणामकारकरित्या त्या गोष्टीच्या संपर्कात असलं पाहिजे जे स्वच्या पलीकडे जाते.
Especially we need to be in effective contact with the Buddha.
आणि विशेषतः आपण परिणामकारकरित्या बुद्धाच्या संपर्कात असलं पाहिजे.
So we can sort of feel the presence of the Buddha.
जेणेकरून आपण बुद्धाचं अस्तित्व अनुभवू शकलो पाहिजे.
As if the Buddha is with us all the time.
जर असा अनुभव घेतला पाहिजे की बुद्ध जणू काही आपल्या सोबत आहेत सातत्याने.
Lifting us above ourselves.
आणि आपल्या स्वच्या पलीकडे ते आपल्याला उचलत आहेत.
Then we won't quarrel.
आणि असं जर झालं तर मग आपण भांडणार नाही.
Because we'll be going beyond ourselves together.
कारण आपण सगळेच जण आपल्या स्वच्या पलीकडे एकत्र जाऊ.
So these are very very serious issues, brothers and sisters.
बंधू आणि भगिनींनो हे फार गंभीर असे मुद्दे आहेत.
And my feeling is that the whole order needs to do an audit.
आम्हाला असं वाटतं की संपूर्ण संघाने स्वतःच एक लेखा परीक्षण केलं पाहिजे.
Audit date is due.
आणि आता लेखा परीक्षणाची वेळ आलेली आहे.
We need to do a self audit.
आणि स्वतःचं परीक्षण आपल्याला करायचं आहे.
A chapter audit.
चॅप्टरचं परीक्षण करायचं आहे.
अ सेंटर ऑडिट.
केंद्राचं परीक्षण करायचं आहे.
अँड द ऑडिट नीड्स टू बी डन इन टर्म्स ऑफ दीज फाईव्ह कॅटेगरीज.
आणि आपलं ऑडिट जे आहे ते ह्या पाच घटकांना धरून करायचं.
आर वी इफेक्टिव्हली गोइंग फॉर रेफ्यूज अंडर दीज फाईव्ह हेडिंग्स.
आपण परिणामकारक शरणगमन ह्या मथळांना धरून करतोय का.
अँड वी नीड टू यस इफ वी आर नॉट वी नीड टू फेस अप टू इट.
आणि जर खरंच आपण करत नसू तर त्याचा आपण सामोरा त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे.
फेसिंग अप टू इट मीन्स डिसायडिंग ईदर दॅट वी विल कम अप टू दॅट स्टँडर्ड.
त्याला त्याला सामोरं जाणं म्हणजे असं ठरवणं की एकतर आपण त्या दर्जाला आलं पाहिजे.
ओ टेक आवर केसेस ऑफ.
किंवा मग आपला केसा आपण काढून टाकला.
आय बिलीव्ह वी ऑल नीड टू फेस दिस व्हेरी सिरियसली.
आणि मला अशी आशा आहे की याला खरंच आपल्याला गंभीरतेने सामोरं जावं लागेल.
जस्ट टू बी क्लिअर आय डोंट वॉन्ट एनीबॉडी टू टेक देअर केस ऑफ.
आणि ही गोष्ट मला स्पष्ट करू द्या की मला असं वाटत नाही की कुणीही आपला केसा काढून टाकावा.
आय वॉन्ट अस ऑल टू पुट आवर केसेस मोर फर्मली राऊंड आवर नेक्स.
आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाने हा जो केसा आहे अगदी मजबूतीने आपल्या गळ्याभोवती ठेवावा.
मी टू.
माझ्या सहित.
अँड दीज फाईव्ह कॅटेगरीज दॅट बंटे हॅज स्पेल्ड आउट फॉर अस show us how to do it.
आणि ज्या गोष्टी ज्याचं वर्गीकरण ह्या पाच पद्धतीने बंतने केलेलं आहे ती गोष्ट आपल्याला दाखवते की हे कसं करायचं.
So I hope that this has been useful to you.
आणि आशा करूया की ही गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त झाली असेल.
I hope it shocked you a little bit.
आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडासा तिने धक्का पण दिला असेल असं मला वाटतं.
I felt rather serious while I was speaking.
मला स्वतःला जेव्हा मी बोलत होतो मलाच थोडंसं गंभीर वाटलं.
As you all know when you speak you're speaking to yourself.
तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही बोलत असता तर जणू काही तुम्ही स्वतःशीच बोलत असता.
When you're speaking about the dhamma you're speaking to yourself.
जेव्हा तुम्ही धम्म बोलत असता तेव्हा तुम्ही स्वतःशी बोलत असता.
So yes I felt a little serious myself.
आणि मला स्वतःलाच ते गंभीर असं वाटलं.
And I hope that I've been a little serious for you.
आणि अशी आशा आहे की मी तुमच्यासाठी सुद्धा थोडा गंभीर झालो असेल.
Because I feel our order could move up one level.
मला असं वाटतं की आपला जो संघ आहे तो आणखीन एका वरच्या पातळीवर गेला पाहिजे.
And it's something that each of us needs to do.
आणि याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला काही ना काही करावं लागेल.
So let's stop there. I don't know whether I've gone on too long.
तर आता मला माहित नाही की मी जास्त जरा बोललो का पण थांबूया इथे आता.
But these things needed to be said.
तर ह्या गोष्टी खरंच सांगणं आवश्यक होतं.
So what should we do? Just stop or have some.
Maybe we can go up to 130.
Okay. If there's I'm happy to take some questions if anybody has any.
Tea.
I'm happy for you to have tea.
Yeah.
And then आपण चहा घेऊया. काही प्रश्न याला धरून निर्माण झाले असतील तर ते आता घ्यायचे की जेवणानंतर घ्यायचे. जेवण कधी तयार होणार आहे मला वाटतं. क्वेश्चन आन्सर घेऊया आपण तोपर्यंत जेवण तयार होईल. चहा घ्या आणि परत या.
So what's the question? Yes, sir.
We will take tea and they will come back because still time to get the food ready.